एक म्हणजे भगवंतांचे भगवंत अस्तित्वात आहेत काय आणि आपली ओळख खरी ओळख काय आहे. तर मला त्याच्या आधी एक प्रश्न विचारायचा की किती जण काल आले नव्हते पण आज आलेले आहेत, असे कोणी आहेत की जे काल नव्हते पण आज आलेले आहेत. तर कोणाचा आक्षेप नसेल तर आपण काल काय झालं एक 5 मिनिटात रिकॅप करूया, आपल्यालाही फायदा होईल आणि ह्यांना पण कळेल, ते आपल्या बरोबर येतील. तर काल आपण खऱ्या आनंदाचा शोध हे याच्याबद्दल आपण चर्चा केली आणि त्यामध्ये आपण प्राणी, चतुष्पाद प्राणी आणि द्विपाद मानव ह्यामधला फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये 4 गोष्टी ह्या सारख्या होत्या. श्लोक असा आहे, आहार निद्रा भय मैथुनांच सामान्य एतत पशुभीर नराणाम, म्हणजे आहार निद्रा भय आणि मैथुन आणि त्यासाठी केलेल्या व्यवस्था वेगवेगळ्या ह्या सगळ्या प्राणी आणि मनुष्य यामध्ये सारख्या आहेत. धर्मो ही तेषाम अधिको विशेषो, म्हणजे मी कोण आहे, मला काय करायचं आहे, मी इथे का आलो आणि मला कुठे जायचं आहे, ही जी जिज्ञासा आहे ज्याला आपण एका शब्दात धर्म असं म्हणू शकतो. तर हा धर्म हा मनुष्य प्राणी आणि इतर प्राणी ह्याच्यामध्ये फरक जाणून, धर्मो ही तेषां अधिको विशेषो आणि धर्मेणहीन जे धर्महीन वागत आहेत, अधर्मी आहेत, तर त्यांना आपल्या शास्त्रांनी त्या नरांना नरपशु असं म्हटलेलं आहे. मग ह्या आनंदाचा शोध घेताना काय अडचणी येतात, तर त्या अडचणींबद्दल आपण पाहिलं की 4 अशा समस्या आहेत की ज्या कोणाला नको आहेत पण त्या येतात. त्या आहेत जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, जन्म मृत्यू जरा व्याधी सगळ्यांना येतात, कोणालाही नको आहेत, तरी पण कोणीही त्यातनं वाचू शकत नाही. आणि ह्याच्याबरोबर 3 प्रकारचे क्लेश, आदिआत्मिक, आदिभौतिक आणि आदिजैविक, म्हणजे आपल्या मन आणि शरीरापासून होणारे क्लेश, दुसऱ्या शरीरांपासून किंवा दुसऱ्या जीवांपासून होणारे क्लेश आणि नैसर्गिक आपत्ती किंवा ॲक्सिडेंट्स किंवा अशा ज्या मोठ्या काही घटना असतात की ज्याचं सामुदायिक म्हणजे अनेक लोक मारले जातात, तर अशा ज्या गोष्टी आहेत त्यांनी आपलं जीवन व्यग्र झालेलं आहे, तर म्हणून आपल्याला खरा आनंद सापडत नाही आहे. दुसरं एक कारण आहे की आपण आनंद योग्य ठिकाणी शोधतच नाही आहे आणि आपण ज्या गोष्टीला आनंद म्हणतो आहे ती गोष्ट आनंद देऊ शकत नाही, त्याला म्हणतात भौतिक प्रगती. तर भौतिक प्रगतीमुळे कसा आपल्याला आनंद मिळू शकत नाही ह्याबद्दलही आपण काल चर्चा केली. आणि नंतर आपण मग काही मुद्देही घेतले की भौतिक प्रगतीमुळे कशी दारुण स्थिती झालेली आहे, त्याबद्दल अनेक म्हणजे श्रीमंती वाढलेली आहे पण नीतिमूल्य कमी झालेली आहेत, सुखसमाधानाची साधनं वाढली आहेत पण ते उपभोगण्याचा वेळ कमी झाला आहे. तर हे व्यस्त प्रमाण आपण विशद केलं आणि त्यानंतर आपण पुढचा प्रवास जो आहे तो भगवंतांचे अस्तित्व आहेत का, कारण आपण असं म्हटलं की मग मनुष्य जन्माचं ध्येय काय, तर आपण तेव्हा म्हटलं की अथ तो ब्रह्मजिज्ञासा, म्हणजे आता मनुष्य देहात आपण आलोय तर ब्रह्मजिज्ञासा केली पाहिजे. तर ब्रह्मजिज्ञासा म्हणजे काय, तर भगवंत कोण आहेत, ते अस्तित्वात आहेत का, ते एक आहेत का अनेक आहेत, आणि आपली खरी ओळख काय आहे, आपण कोण आहोत, तर ह्याबद्दल आपण चर्चा करू उद्या असं आपण काल म्हटलं. तर हा आनंद म्हणजे काय आहे, तर एकदा असाच आपल्याला ना नेहमी म्हणजे जसजसं आपण विकसित मानव होतोय तसतसं आपल्याला कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ मिळावा अशी आपली इच्छा असते. आपल्याला नेहमीच कमीत कमी मध्ये जास्तीत जास्त मिळावा अशी इच्छा असते, कमी पैशात जास्त सुख, कमी कष्टामध्ये जास्त पैसा. तर तसंच ह्याला आपण इंग्रजीमध्ये मराठीमध्ये व्याख्या असं म्हणतो की कुठल्याही गोष्टीची व्याख्या सांगा, म्हणजे कमीत कमी शब्दात त्याचा उलगडा करा. तर एकदा असाच एक राजा एका तपस्व्याकडे जातो आणि म्हणतो की मला आनंदाची व्याख्या सांगा एका शब्दात. रॉकेफेलर नावाच्या एका अमेरिकन माणसाला असंच एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने, न्यूयॉर्क टाइम्सच्या प्रतिनिधीने विचारलं होतं की तुमच्या आयुष्यामध्ये हे जे काही यश मिळालं आहे त्याचं तुम्ही एका शब्दात मला वर्णन करून सांगा. तर त्याने सांगितलं होतं की मोर, मला अधिक पाहिजे, ह्या एका शब्दाने मी आत्तापर्यंतचा हा माझा भौतिक विकास केलाय. तर त्याच स्टाईलमध्ये आपल्या राजाने त्यांच्या गुरूंना विचारलं की एका शब्दात या आनंदाची व्याख्या सांगा, तर ते म्हणाले फुलपाखरू. फुलपाखरू ही कसली आहे व्याख्या? तर असाच विचार करत करत तो राजा एकदा त्याच्या बगीचामध्ये फिरत होता आणि तेव्हा खरंच त्याला फुलपाखरू दिसलं आणि त्यात त्याला काही आनंद वाटला नाही. तो म्हण काय याला पकडून तरी बघूयात काय आनंद आहे म्हणून तो त्या फुलपाखराच्या मागे धावायला लागला. आता धावता धावता दमला, राग आला, घाम आला, कपडे खराब झाले, नंतर मग ते फुलपाखरू हातात काही येत नव्हतं म्हणून मग त्याने काठी घेतली आणि मग तो काठीने त्याला मारायला लागला तर ते आणखीन उडायला लागलं आणि त्याचा सगळा बगीचा खराब झाला आणि सगळं थकून भागून तो मग तो एका बगीचाच्या झाडाच्या खाली बुंध्याशी बसला आणि विचार करत होता की काय ह्याच्यात काय आनंद. तर तो असा शांतपणे बसलेला असताना ते फुलपाखरू येऊन त्याच्या मांडीवर बसलं. तेव्हा त्याला लक्षात आलं की आनंद हा असाच आहे, जोपर्यंत आपण त्याच्या वेड्यासारखा हात धुवून मागे लागू तेव्हा तो आपल्याला मिळणार नाही, पण जेव्हा आपणच शांत होऊ, आपल्यामध्ये विचारमग्न होऊ तेव्हा तो स्वतःहून आपल्याकडे येईल. तर थोडीशी ही आनंदाची व्याख्या करून आपण आजच्या ह्या विषयाला सुरुवात करूया. आपण आस्तिक आणि नास्तिक असे दोन गटांमध्ये मनुष्यांना विभागलेलं आहे. आस्तिक म्हणजे ज्यांना भगवंतांचं अस्तित्व मान्य आहे आणि नास्तिक ज्यांना ते मान्य नाही. तर आपल्या या ग्रुपमध्ये किती जण असे आहेत की ज्यांना भगवंत नाहीत असं वाटतं, की देव नाही आहे, सगळं केमिकल आणि फिजिकल स्ट्रक्चर आहे, बायोलॉजी, बॉटनी, झुऑलॉजी ह्याच्याने सगळं कंट्रोल होतं, देव नाही आहे, कोणी कंट्रोलरच नाही आहे, असं कोणाला वाटतं? असं तुम्हाला का वाटत? तर ह्यांचं म्हणणं असं आहे की जर देवाचं अस्तित्व असतं तर जे चांगल्या लोकांशी जे वाईट घडतं किंवा जे खरंच देवाचे भक्त म्हणून आपल्याला दिसतात तर त्यांचं वाईट जेव्हा होतं तर तेव्हा हा देव काय बघत बसतो का? तर त्यामुळे असं घडतं म्हणून देव अस्तित्वात नाही. अजून कोणाचं काही मत आहे याच्यावर? हो, तुम्ही उदाहरणा दाखल दिलं आहे. हां, तुम्ही न्यूट्रल आहात, म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा आस्तिक आहात, गरज असेल तेव्हा नास्तिक आहात, परिस्थितीनुसार आहात तुम्ही. हे सगळ्यात भयानक स्थिती आहे आणि माझ्या मते अनेक लोक ह्याच स्थितीत आहेत. आता मंदिरात आहेत म्हणून म्हणतायत की आम्ही आस्तिक आहोत, एखाद वेळेस परत कुठल्या तरी पिक्चरला गेले ओ माय गॉड वगैरे तर तिथे तुम्ही नास्तिकही होऊ शकतील. तर अनेकांची स्थिती अशी आहे की पूर्णपणे ते त्यांना म्हणजे असं वाटत तर राहतं की भगवंत आहेत असावेत नाहीतर हे कसं चालेल, पण ठामपणे माहीत नाही की कोण आहेत भगवंत, ते असे का वागतात, त्यांच्याच पायऱ्यांवर त्यांचेच भक्त का मरून पडतात, तर असं काही असं का घडतं? तर ह्याचे आपण आज कारण मीमांसा बघणार आहोत. तर आपल्यातले जसं त्यांनी सांगितलं, त्यांनी स्वतःहून व्यक्त केलं की ते न्यूट्रल आहेत म्हणून, पण आपल्यामधले अनेक लोक असे आहेत की ते पाचामुखी परमेश्वर मानणारे आहेत, की जर पाच जण एकत्र आले त्यातले जर चार जणांचं मत असेल की नाहीये भगवान तर ठीक आहे नाहीये भगवान, त्यांना आपला राग नाही आहे की अरे परमनियंता आहे आणि तरी सुद्धा हा असं का म्हणतो. तर असाच एक माणूस इंटरव्ह्यूसाठी जातो तर तो कुंकू शोधत असतो सगळीकडे, कुंकू हवंय मला, कुंकू हवंय, तिलक लावायचं आहे. का लावायचं आहे? तू तर नास्तिक आहेस तरी तिलक का लावायचं आहे? तर तो म्हणतो नाही, ज्या बॉस समोर इंटरव्ह्यू आहे ना तो आस्तिक आहे आणि तो जेव्हा माझ्या कपाळावरचं गंध पाहिल तर तेव्हा मला चांगली नोकरी मिळू शकेल. अनेक वेळा असं घडतं की आपण ह्या अशा पद्धतीचे आस्तिक असतो, पूर्ण आस्तिक सुद्धा नसतो. एक नास्तिक माणूस असतो, त्याच्या मोठ्या शोरूमचं उद्घाटन असतं, आणि तेव्हा त्याचे मित्र येऊन बघतात तर त्यांना वेगळंच चित्र दिसतं की तिथे सत्यनारायणाची पूजा घातलेली आहे. तर तो म्हणतो की काय गे तुझे तत्वज्ञान कुठे गेलं? तो म्हणतो 4 कोटीचा मी शॉप उघडलंय तर 151 रुपये त्या ब्राह्मणाला द्यायला काय हरकत आहे, असेलच तर कोण रिस्क घेईल. म्हणजे आत्ताच ते जो नवीन मी आता पिक्चरचं नाव म्हटलं ओ माय गॉड, तर त्याच्यामध्ये अनेक अशा रीती रिवाजांवर शंका घेतल्या गेलेल्या आहेत, पण त्याचा सुद्धा मुहूर्त झाला तेव्हा नारळ फोडला होता आणि साईबाबाला दर्शन घेऊन मग त्यांनी तो रिलीज केला चित्रपट. म्हणजे नास्तिक लोक सुद्धा पूर्णपणे नास्तिक नाहीत असं मला म्हणायचं. आपली काय गडबड होते की आपल्यापैकी कोणाच्या घरामध्ये मृत्यू झालेला नाही, कोणी आहे यांच्या घरात मृत्यू झालेला नाही, एखाद्यास घर नवीन घेतलं असेल पण त्यांच्या फॅमिलीमध्ये मृत्यू झालेला नाही. आपल्यापैकी किती जणांकडे जो काही मृत्यू झाला तो बेडवर झाला, बेड म्हणजे आपण ज्याच्यावर झोपतो त्याच्यावर आपल्या नातेवाईकांचा मृत्यू झाला असे किती जण आहेत? यापैकी किती जणांनी बेड वापरायचं सोडलं? कोणीच नाही. तू मरतात त्याच्यावर माणसं. बर, किती जणांना किंवा पेपरामध्ये वाचून वगैरे असं माहिती आहे की फूड पॉइझनिंगने माणसं मरतात? किती जणांनी अन्न सोडलं? एकदा असंच एक माणूस समुद्रकिनारी गेला तर तिथे मच्छीमार गप्पा मारत होते, तर तेव्हा वातावरण खूप कठीण होतं, पावसाळ्याचे दिवस होते, तर त्यातला एक मासेमाराचा एक 18 वर्षाचा मुलगा होता, तर तो सांगत होता की परवाच माझे वडील समुद्रात गेले आणि नाव उलटून ते मेले. तर तिथे त्याचा शाळकरी मित्र होता, तर तो त्याला त्याने विचारलं की मग आता तू काय करणार आहेस पुढे? तो म्हणे काय करणार, मोठं झाल्यावर मासेमारी करणार. अरे म्हणे तुझे आजोबा समुद्रात मेले, तुझे वडील समुद्रात मेले आणि तू तरी समुद्रात जातोय? मग तेव्हा त्याने हे उत्तर दिलं होतं की बाबा तुझे आजोबा बेडवर मेले, तुझे वडील बेडवर मेले, तरी तू रोज रात्री त्याच्यावरच झोपतो ना. तर जर फूड पॉइझनिंगमुळे आपल्यालाही त्रास झाला तरी दुसऱ्या दिवशी आपण अन्न सोडत नाही, जर आपले आजोबा पणजोबा वडील हे कॉटवरच मेलेले असले तरी आपण ती कॉट सोडत नाही, पण कोणी एक तिसरा माणूस भगवंतांच्या म्हणजे देवाच्या पायऱ्यांवर मेला म्हणून आपण देवावर विश्वास जर सोडत असू तर आपण किती स्वार्थी आणि अप्पलपोटे आहोत. तर म्हणून आपण खूप शास्त्रीय दृष्टिकोनातनं ह्या तत्वाचा अभ्यास करायला पाहिजे की ह्यामध्ये देव नाही म्हणण्यामध्ये माझा काही स्वार्थ तर नाही ना, किंवा देव आहे म्हणण्यामध्ये माझा काही स्वार्थ तर नाही ना. म्हणजे दोन्हीकडे स्वार्थ असू शकतो. हा, मी असं म्हणत नाही की नुसतेच नास्तिक फार स्वार्थी आहेत आणि आस्तिक फार परमार्थी आहेत, असं नाही आहे. पण त्याच्यामुळे शास्त्र बदलत नाही, सायन्स बदलत नाही. तर भगवंतांवर विश्वास नसण्याचं कारण 3 असतात सहसा. भगवंतांच्या अस्तित्वाचं प्रमाण नाही आहे. आपल्याकडे अनेक वेळा आपण नको तिथे बाप दाखवणे तर श्राद्ध कर ही कन्सेप्ट वापरतो. जिथे वापरायला पाहिजे तिथे गप्प बसतो, पण नको तिथे वापरतो. त्यातलं एक आहे की बाबा भगवंत असतील तर माझ्यासमोर येऊन उभे राहतील, नाहीतर जोपर्यंत ते माझ्यासमोर येऊन उभे राहत नाही तोपर्यंत मी मानायला तयार नाही. दुसरं म्हणजे आम्हाला दिसत नाही, आम्हाला कधी त्यांचा स्पर्श होत नाही, कधी वास येत नाही, कधी ऐकू येत नाही त्यांचा आवाज, मग आम्ही कसं मानू? आणि तिसरं, भगवंतांचं अस्तित्व आहे तर जगात दुःख काय आहे? तर ह्या 3 कारणांसाठी आपण भगवंतांवर विश्वास ठेवत नाही. असंच एकदा एका चौकामध्ये एक माणूस उभा होता आणि तो असंच आकाशाकडे येऊन हात करून ओरडत ओरडून सांगत होता की हे परमेश्वरा, जर तू असशील तर 15 मिनिटात माझ्यासमोर ये, जर 15 मिनिटात तू माझ्यासमोर आलास तर मी माझं सगळं जीवन तुला अर्पण करून टाकेन, आणि जर नाही आलास तर मी ओरडत सांगेन की भगवंत नाहीत म्हणून. काय नाही, सगळे जण गोळा होतात. असं सेन्सेशनल काही झालं की सगळे गोळा होतात. मग IBN, लोकमत, मीडिया सगळे तिथे सगळे वार्ताहर येतात, मग तुमचं काय मत, ह्यांचं काय मत, सगळं चालू होतं आणि 15 मिनिटं होऊन जातात. मग तो बघा आता मी तुम्हाला दाखवलं की भगवंत नाही आहेत म्हणून तो फुशारक्या मारत असतो. तर तेव्हाच त्यातला एक माणूस आणखीन उभा राहतो आणि तो म्हणतो की 15 मिनिटात जर राष्ट्रपती इथे आले नाही तर मी घोषणा करतो की आमच्या राष्ट्राला राष्ट्रपतीच नाही. आणि तो उभा राहतो 15 मिनिट, राष्ट्रपती येत नाहीत, काय येतील, काय अडलंय त्यांचं की म्हणून ते येतील. आज भगवंतांना त्या नाठाळ व्यक्तीला मी अस्तित्वात आहे हे सिद्ध करायची गरजच नाहीये. जसं राष्ट्रपतीला किंवा आपल्या पंतप्रधानाला कशाला आपण जर इथे उभा राहून तहसीलदार येईल म्हटलं तरी तो नाही येणार की 15 मिनिटात येऊ, नाही तर मी म्हणेल की तहसील नाहीच आहे इथे. तर त्यांना काय गरज पडली आपल्या समोर येऊन, आपली पात्रता पाहिजे ना त्याच्यासाठी. आज जर पंतप्रधान असे उभे राहिले संसदेमध्ये की आत्ताच्या आत्ता 15 मिनिटात राष्ट्रपतीने यावं इथे, तर राष्ट्रपती खरंच राष्ट्रपती भवनात नाही येतील. कारण पंतप्रधानांची लायकी आहे त्यांना बोलवायची. किंवा एखादा जर मायकोचा इथे जर प्लांट आहे तर तो म्हटला की बॉश ग्रुपचा जे जर्मनीचा हेडक्वार्टर आहे तिथनं एखादा त्यांचा जो मुख्य आहे तो आत्ताच्या आत्ता इथे माझ्या इथे यावा, नाहीतर मी इथे नोकरीचा राजीनामा देईन. 3 महिने होतील, कोणी येणार नाही, याला राजीनामा द्यावा लागेल. पण हेच जर ह्याचा प्लांट इन्चार्ज म्हणाला की इथे मला टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम येतोय तर ते आल्याशिवाय काही होणार नाही, तर ते चार्टर एरोप्लेनने येतील. म्हणजे आज कसं होतंय की आपण आपली लायकी न बघता नुसतं त्यांनी येऊन आम्हाला भेटावं अशी इच्छा करतोय. म्हणजे आपण अजून बालवाडीतही प्रवेश केला नाही आणि न्यूटनचं कॅल्क्युलस त्यांनी आम्हाला गणितातलं AB 1 2 3 4 सुद्धा येत नसताना शिकवावं, नाही तर कॅल्क्युलस नाही असं आम्ही घोषित करतो. अशा स्थितीमध्ये सध्या आपण आहोत. हे काय आहे, हा आत्ता माहिती, अजून 20 वर्षानंतर हे दाखवलं तर लोक म्हणतील काहीतरी अँटिक पीस आहे म्हणून. याचा शोध कोणी लावला, कोणी सांगू शकेल? अलेक्झांडर ग्रॅहम बेल. हे काय, स्टीम इंजिन. ह्याचा शोध कोणी लावला? स्टीव्हन्सन. आणि ह्याचा जे वाफ जी चालते ती त्याचा शोध लावला जेम्स वॅटने, पण स्टीव्हन्सनने लावला बरोबर. हा आहे बल्ब. हा ह्याचा शोध कोणी लावला? थॉमस अल्वा एडिसन. ऍक्च्युली त्याने नाही लावला, त्याच्याकडच्या पेड सायंटिस्टने लावला होता, पण ठीक आहे आपल्याला हेच शिकवलंय. तर मी जर सांगितलं असतं की हे उपकरण अशीच अस्तित्वात आली कोणी न करता तर ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला असतात? आणि ही उपकरणं परिपूर्ण आहेत का त्यांच्यात? नाही. जर टेलिफोन परिपूर्ण असता तर मोबाईलचा शोध लागला नसता. स्टीम इंजिन परिपूर्ण असतं तर डिझेल इंजिन किंवा इलेक्ट्रिक इंजिनचा शोध लागला नसता. जर हा ह्याला बल्ब जर परिपूर्ण असता, ह्याला काय म्हणता स्पेसिफिक बल्बला विसरून गेलो मी, इनकँडेसंट बल्ब. हा तर हा जर परिपूर्ण असता तर CLFचा शोध लागला नसता किंवा ट्यूबलाईटचा शोध लागला नसता. हे अपरिपूर्ण जरी तयार केले तरी सुद्धा आपल्याला माहिती की त्याच्या मागे कोणीतरी आहे. जर उद्या कोणी जर ग्रॅहम बेलला विचारलं असतं की हे कसं काय आलं, नाही आपोआप आलं, असंच मी झोपलो होतो सकाळी उठून पाहतो तर काय टेलिफोन तयार. पण ह्या गोष्टी आपोआपच येऊ शकत नाहीत आणि ह्याच्यावर आपला ठाम विश्वास आहे. मग ही सृष्टी आपोआप येऊ शकते? ही परिपूर्ण आहे? कधी मंगळ गुरुवर आपटलाय? कधी ऐकूयात नाही आलं? हॅलेचा धूमकेतू 73 वर्षातनं एकदा येतो, पण तो येतो, कधी चुकत नाही की बाबा ह्या 73 वर्षाने किंवा 73 पेक्षा टू बी प्रिसाइज 72.5 वर्षाने तो येतो, पृथ्वीजवळनं जातो परत 72 वर्षाने येतो. म्हणजे एका पिढीत फक्त एकदाच दिसतो, पण तो येतो. किंवा म्हणजे आत्ताचं आपलं शास्त्रीय ज्ञान खूप वाढलंय म्हणून नाही, पण वैदिक काळामध्ये सुद्धा किंवा जे जुने इजिप्शियन किंवा युरोपियन लोक होते त्यांना सुद्धा 4 वर्षानंतर शनी कुठे असेल, 10 वर्षानंतर गुरु कुठे असेल, पुढचं खग्रास सूर्यग्रहण कधी असेल, खंडग्रास चंद्रग्रहण कधी असेल, हे सगळं कॅल्क्युलेट का करू शकायचे ते? कारण ही सिस्टीम फ्लॉलेस आहे. ही सिस्टीम फॉल्टलेस आहे. मग जर भरपूर त्रुटी असलेलं एखादं साधन जेव्हा आपण बघतो तर तेव्हा सुद्धा आपण विचार करतो की ह्याच्यामागे कोणीतरी करताय. तर ही जी सिस्टीम आहे ज्याला सोलर सिस्टीम म्हणतात किंवा सूर्यमाला म्हणतात, की जी जर मी आज सांगितलं कोणाला की उद्याचा सूर्य उगवणार नाही तर तुम्हाला टेन्शन येईल नाही येणार. पण जर मी सांगितलं की 3 दिवसानंतर 6 महिने इलेक्ट्रिसिटी मिळणार नाही तर एखाद्यास तुम्ही विश्वास ठेवाल, कारण पॉसिबल आहे, मानव निर्मित आहे ना, काही फॉल्ट येऊ शकतो. तर एवढा ज्याच्यावर विश्वास आहे अशा सिस्टीमवर, तर त्याच्या मागे करता कोणी असू शकतो का नाही, हे असंच होऊ शकतं का? म्हणजे आज कुठली क्षुल्लक गोष्ट घेतली, उदाहरणार्थ हा लॅपटॉप घ्या, हा लॅपटॉप कसा बनला असं जर मला विचारलं, मी म्हटलं की असंच मी रस्त्याने चाललो होतो आपल्या इथे, इथे भरपूर दगडं आहेत पडलेली, मी अशी 4-5 दगडं घेतली हवे तशी फेकली आणि ती एकमेकांवर आपटली आणि बघतो तर काय खाली पडला तो लॅपटॉप, असं होतं का कधी? मग बिग बँग थेरीने हे होऊ शकतं का? बिग बँग थेरी म्हणजे एक स्फोट आहे. आतापर्यंत पृथ्वीवर अनेक स्फोट झाले, हिरोशिमाचा झाला, नागासाकीचा झाला, पण त्याने कधी असं काही नवीन निर्मिती झाली का त्याच्यातनं? काही जे होतं ते नष्टच झालं, डिस्ट्रॉय झालं, डिस्ट्रक्शन झालं, पण कुठल्याही स्फोटाने कन्स्ट्रक्टिव्ह स्फोट आतापर्यंत कुठलाही झालेला नाही आणि जो कंट्रोल्ड नाही आहे. मुख्य म्हणजे बिग बँगला जर बिग बँग हा कंट्रोल्ड परत म्हटलं की हा कंट्रोल्ड स्फोट होता तर परत कंट्रोल्ड म्हटलं की कंट्रोलर आला आणि अनकंट्रोल्ड म्हटलं की अनकंट्रोल मध्ये काहीही नवीन तयार होत नाही. तर एकदा ही सत्य घटना आहे. न्यूटन हा शास्त्रज्ञ जरी असला तरी तो खूप दैववादी शास्त्रज्ञ होता, एथिस्टिक होता, सॉरी थिस्टिक होता. पण शास्त्रज्ञांमध्ये सुद्धा अनेक एथिस्टिक होत आहेत लोक. तर तसाच त्याचा एक मित्र होता. तर न्यूटनने असं सूर्यमालेचं एक छोटंसं मॉडेल केलं होतं आणि ते इतकं परफेक्ट होतं की प्रत्येक ग्रह त्या सूर्यमालेमध्ये असा फिरायचा की जणू काही त्याचा स्पीड एकमेकांच्या सापेक्षतेने होता. म्हणजे जर पृथ्वी जर 1 दिवसामध्ये सूर्यमालेला फिरत असेल तर, म्हणजे 1 वर्षाचा 1 दिवसात जर सूर्यावरती फिरत असेल तर गुरु 12 दिवसांनी फिरायचा. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पृथ्वी 1 वर्षात सूर्याला प्रदक्षिणा घालते तर गुरु 12 वर्षाने घालतो आणि म्हणून 12 वर्षाने कुंभमेळे येतात सिंहस्थ. आणि सिंह राशीत जेव्हा गुरु जातो तेव्हा आपल्या इथे कुंभमेळा असतो. तर शनी 27 वर्षांनी प्रदक्षिणा करतो. तर तसं सगळं त्याने त्या लिव्हर्स वगैरे अशा ॲडजस्ट करून ते मॉडेल बनवलं होतं. आणि त्याचा मित्र आला आणि म्हणाला की पाहिलं त्याने ते, म्हणा अरे वा कोणी बनवलं? तर न्यूटनने हेच उत्तर दिलं, काय नाही असंच आलं ते सहज, मी असं बघत होतो काय तर ते एकदम ते असे 4 बॉल आले, ते काड्या आल्या आणि ते तयार झालं. तर तेव्हा न्यूटनचा मित्र म्हणतो की काय वेड्यात काढतोयस? तर म्हणे तू स्वतःला वेड्यात काढतोयस हे मी तुला सांगतोय, मी बनवलेलं मॉडेल जर त्याच्या मागे करता असू शकतो तर ज्याचं मॉडेल बनवलंय त्याच्या मागे कोणीच नाही, असं ते तुझं म्हणणं हे किती खोटं आहे. तर म्हणून सृष्टीच सृष्टीकर्त्याचे निर्देशक आहे. आणि सृष्टीकर्त्याने काय काय बनवलंय म्हणजे त्याचा एक छोटासा एक व्हिडिओ आहे तो आपण बघू. सॉरी, याला आवाज नाही त्यामुळे मी याच्या बरोबर बोलू शकतो. हा कॅमेलिओन नावाचा सरडा आहे. माणसापेक्षा अतिशय कमी बुद्धी असलेला हा प्राणी आहे, पण ह्याच्यामध्ये एक वेगळीच कला आहे की जी आपल्यामध्ये नाही. हे अशा पद्धतीचे प्राणी सहजच असे येऊ शकतात का निसर्गामध्ये, कोणीही क्रिएटर नसताना? आणि अशा पद्धतीचं इव्होल्युशन, जर इव्होल्युशन किंवा उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतानुसार जर या प्राण्याचं व्हायची गरज असती, तर अजून 10 अब्ज वर्ष तरी हा प्राणी पृथ्वीवर आला नसता. कारण तो इतका प्रिमिटिव्ह प्राण्यांमध्ये, सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये, आणि त्याच्या हालचाली सुद्धा बघा इतक्या मंद आहेत. पण त्याच्यामध्ये ती जी की जी कला आहे की आजूबाजूला जे काही सराउंडिंग आहे तर तसाच तो रंग आपल्याला धारण करतो, म्हणजे त्याच्याकडे किती रंगांच्या कलर पेट्या असतील बघा. आणि आपण जर एखाद्या गोष्टीचा रंग बदलायचा म्हटलं तर जुना रंग खरडून काढावा लागतो, तर त्याचा तसंही काही बाहेर पडताना दिसत नाहीये. तर म्हणून ह्या सृष्टीचा कर्ता कोणी नाही असं म्हणणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. जसं आपण एखादा उपग्रह बघतो, तर जेव्हा उपग्रह बघतो ह्या उपग्रहाचं वजन साधारण 100-1 किलो पर्यंत असतं. पण हा उपग्रह त्याच्या कक्षेमध्ये जाऊन कार्यरत होण्यासाठी अनेक त्याच्यावर नियंत्रणं असतात, आणि हा साधारण 5 वर्ष ते 20 वर्ष त्याच्या कक्षेमध्ये राहून कार्य करू शकतो. पण जेव्हा आपण उपग्रह बघतो तेव्हा आपल्याला सांगायची गरज पडत नाही की त्याच्यासाठी खाली नियंत्रण कक्ष आहे. हा नियंत्रण कक्ष जेव्हा त्याचं नियंत्रण करतो तर तेव्हा तो आपल्याला हवं ते काम करू शकतो. अशा पद्धतीने तो माहितीची देवाणघेवाण करतो. आणि तरी सुद्धा हे उपग्रह आपली कक्षा सोडून दुसऱ्या उपग्रहावर आपटून त्यांची नासाडी होण्याचं प्रमाण भरपूर आहे, आणि यांचा कार्यकाल फक्त 5 ते 20 वर्ष आहे. ही पृथ्वी आहे, हिचं वजन 6×10^21 मॅट्रिक टन्स, म्हणजे खूप खूप जास्त एवढं आहे. आणि तिचा पृथ्वीचा म्हणजे आपण आता पृथ्वीवर आहोत आपल्याला तो वेग जाणवत नाहीये, पण पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा जो वेग आहे तो 1,06,000 किलोमीटर/अवर एवढ्या वेगाने पृथ्वी ही सूर्याभोवती फिरतीये. आणि तरी सुद्धा कुठल्याही नियंत्रण कक्षातनं त्याला काही सिग्नल्स दिले जात नाहीत. आणि असं कधी झालेलं नाही, म्हणजे इतके वर्ष आता आपल्याकडे पृथ्वीचा अब्जावधी वर्षाचा इतिहास आहे, पण असं कधीच झालं नाही की पृथ्वी काही 4 फूट सूर्याच्या जवळ सरकली आहे किंवा 4 फूट सूर्याच्या दूर सरकली आहे. तर मग ह्याचं नियंत्रण कोण करतं? आणि जर कुठले गुरुत्वाकर्षणाचे आणि भौतिक शास्त्रातले काही नियम जर याचं नियंत्रण करत असतील तर मग हा नियम कोणी बनवले? कारण आपल्याला माहिती आहे की आता लाल लाईट लागला की थांबायचं, पिवळा लाईट लावला की स्लो व्हायचं, आणि हिरवा लाईट लागला की निघायचं. हे नियम आहेत, हे आपोआप आले का? सहज असेच आले का की काय नाही 3 दिवे आहेत आणि प्रत्येक जो गाडी चालवणार आहे त्याने ठरवून घ्यावं? काहींनी ठरवलं नाही लाल लाईट म्हणजे जायचं आणि काहींनी ठरवलं नाही. तर जेव्हा नियम आपल्याला असतात तेव्हा आपल्याला माहिती असतं की नियम करता आहे. जर लाल लाईट असताना जर आपण गाडी चालवून गेलो तर आपल्याला माहिती आहे की कोणीतरी आपल्याला पकडणार आहे, आणि ते कुठलं आहे? ट्रॅफिक हवालदार, ट्रॅफिक पोलीस जे आहेत ते याचा नियम करतात. तर जर ट्रॅफिकचे नियम, आणि परत हे नियम तुटतात सुद्धा, म्हणजे आपण मानवाने निर्मित नियम जे असतील तर ते तुटतात सुद्धा. पण आत्तापर्यंत सगळी सफरचंद ही खालीच पडली आहेत. कुठलं 100 लाखो सफरचंद झाडावरनं पडताना एखादं सफरचंद नियमाला अपवाद असतोच म्हणून आकाशात उडून नाही गेलं. न्यूटनचा पहिला नियम गुरुत्वाकर्षणाचा. किंवा 2 वस्तू एकमेकांवर आपटल्या तर त्या तितक्याच पटीने एकमेकांच्या दूर जातात. कधी असं होत नाही की त्या जाऊ दे ह्यावेळेस कशाला. पण मानवनिर्मित नियम मात्र असे आहेत की सिग्नल असेल तरी मोडले जातात, लाल असेल तरी घुसले जातात. पुण्यात तर मी आत्ता मागच्या महिन्यामध्ये गेलो होतो तेव्हा तर तिथे तर म्हणे नियमच असा झाला आहे की आपला हिरवा चालू असेपर्यंत बाकीचेच चालू असतात, त्यामुळे आपला लाल पडला कीच निघायचं. आणि पोलीसही काही करत नाही, कारण त्यांना माहिती असतं की काय करणार, ह्याच गाड्या चालू होत्या आणि इतक्या सगळ्याच गाड्या झाल्या आहेत, त्यामुळे जाता येत ना, अडत नाही येत ना, आपटत नाही येत ना, तोपर्यंत पोलीस सुद्धा गप्प बसतात. तर असे आहेत हे मानवनिर्मित नियम आहेत. पण ह्याच्यामध्ये असं कधी नाही झालेलं की एखादा नियम सोडून जरा जरा मंगळाला असं वाटलं की बुधच का म्हणून सूर्याच्या जवळ, मलाही जायचं जवळ, किंवा शनीलाच का म्हणून ती चक्री, गुरु म्हणतो मलाही पाहिजे, असं कधी होत नाही. तर म्हणून जेव्हा निसर्गाचे नियम आपल्याला माहिती असतात जेव्हा, तर मग हे एवढे प्रिसाईज नियम करणारे जे आहेत तर ते कोणीतरी मागे असले पाहिजे, हायर इंटेलिजन्स मागे असलं पाहिजे. एवढा तरी इंटेलिजन्स आपल्याला असला पाहिजे की कोणीतरी याच्या मागे आहे, एवढी जर जाणीव आपल्याला नसेल तर मग आपण म्हटल्याप्रमाणे चतुष्पाद आणि द्विपाद ह्याच्यामध्ये काही फरक राहणार नाही. हे काय मोनालिसा, मोनालिसा हे कोणी काढलंय चित्र? लिओनार्दो द विंची. हे असंच नाही आलं ना, मग हे कोणी केलं? जर हे असंच नाही आलं तर मग हे असंच कसं येऊ शकतं? आपण काही सृष्टीमधले काही आश्चर्य बघू की ज्यांना अजून म्हणजे तथाकथित उत्क्रांतीवादामध्ये ज्यांचे स्पष्टीकरण मिळू शकलेलं नाही आहे. त्यातलं एक आहे उदाहरण म्हणजे जिराफ. जिराफचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की त्याची उंची, 20 फूट आहे, म्हणजे तो 2 मजली आहे. आणि 2 मजली जर आपलं घर असेल तर त्याला पाणी पुरवठा करायला कमीत कमी 1/2 HP मोटर लागते. आणि 1/2 HP मोटर जर सतत पाणी पुरवठा करत असेल तर ती 24 तासात जळून जाते. पण जिराफाचं जे हृदय आहे तर ते त्या मेंदूपर्यंत रक्त पुरवठा करतं, तर ते हृदयच मुळी 11 किलोच आहे. बरं, आपल्या त्या 1/2 HP मोटरला ताण का नसतो? कारण त्याला फक्त ओव्हरहेड टँकमध्ये पाणी टाकायचं असतं. ती ओव्हरहेड टँक कधी ग्राउंड फ्लोअर, परत कधी टॉप फ्लोअर, कधी ग्राउंड फ्लोअर अशी येत नाही. पण जिराफाचं डोकं तर वर खाली होतं. मग जिराफाचं डोकं खाली आलं तर जेवढं प्रेशर ते हार्ट क्रिएट करतं तर ते जर हार्ट त्याच प्रेशरने जर रक्त मेंदूत गेलं तर रक्तवाहिन्या फुटतील आणि जिराफ मरेल. मग हा जिवंत कसा? तर फक्त जिराफामध्येच ही अरेंजमेंट आहे की मेंदूच्या रक्षणासाठी, रक्ताचा प्रवाह थांबवण्यासाठी एक वॉल आहे आणि हा वॉल त्याच्या इथे आहे. आणि जेव्हा तो वागतो तेव्हा त्याच्या त्या ब्लड वेसल्स, मेजर 2 ब्लड वेसल्स बंद होऊन जातात. पण मायनर वेसल्सने रक्त पुरवठा चालू असतो, त्यामुळे तो नाहीतर मग सगळे जिराफ पाणी पिताना मेले असते. पण असं होत नाही. हा वॉल त्याला कोणी दिला ह्याचं उत्तर उत्क्रांतीवादचा सिद्धांत जे मानणार आहेत त्यांच्याकडे नाही. हा एक रुबी हमिंग बर्ड नावाचा पक्षी आहे, तर तो वर्षातनं 2000 मैल उडतो. तो मेक्सिकोमध्ये आहे आणि तो मेक्सिकोची खाडी पार करून उन्हाळ्यामध्ये तो दक्षिण अमेरिकेमध्ये जातो आणि परत हिवाळ्यामध्ये परत तो उडत मेक्सिकोत येतो. तो आपले पंख सेकंदाला 75 वेळा फडफडवतो आणि एकावेळी 25 तास उडू शकतो. म्हणजे तो एका उड्डाणाच्या वेळेस 60 लाख वेळा पंख फडफडवतो आणि मध्ये न थांबता, कारण मध्ये समुद्र आहे, तो थांबत नाही भूक लागली म्हणून. मग ह्यात काय विशेष आहे? ऍक्च्युली अनेक सायबेरियन क्रेन्स आहेत, ते हिमालय ओलांडून येतात, किंवा अनेक असे पक्षी आहेत की ज्याला जे स्थानांतरण करतात. तर मग ह्यात काय विशेष आहे? शास्त्रज्ञ आपल्या अतिआधुनिक संगणक प्रणालीद्वारे त्याच्या शरीराचा अभ्यास करण्यात अपयशी ठरले. त्याचं मुळात कारण असं आहे की त्याचं वजन फक्त 3 ग्रॅम आहे. ह्या 3 ग्रॅम वजनाच्या पक्ष्यामध्ये कॅलरीज किती त्याने स्टोअर केल्या असतील की त्या कॅलरीजच्या जीवावर तो 25 तास उडू शकतो? तर त्यांना ते आपले एनर्जी इक्वेशन्स आहेत त्यांचा जरा इश्यू येतोय की असं कसं शक्य आहे, पण आहे ते बघताय तर. आणि अनेक संख्येने हा एंडेंजर्ड स्पीसीज नाही आहे. उंट, उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात, सातवी मधला भूगोलातला 8 मार्काचा प्रश्न. कारण एक, उंट पाणी पाण्याशिवाय 8 दिवसांपेक्षा जास्त काळ राहू शकतो, दुसरा कुठलाही प्राणी राहू शकत नाही. दोन, तो एका वेळेस 130 लिटर पाणी पिऊ शकतो. आपण 130 लिटर पाण्यात पोहू शकतो, प्यायलं तर काय होईल. वाळवंटातल्या वादळापासून डोळ्यांची सुरक्षा होण्यासाठी पारदर्शी पापण्या त्याला असतात, बाकी कुठल्याही सस्तन प्राण्याला ही देणगी नाही. वाळवंटातील उष्णतेपासून वाचण्यासाठी त्याचे पाय खूप लांब असतात, आणि चालताना मातीत रुतू नये म्हणून पायाचे तळवे पसरट असतात. किती मुद्दे? 1, 2, 3, 4, 5. 4 मार्क मिळाले. तर उंटाचाच म्हणजे पूर्ण सस्तन प्राण्यांमध्ये ज्या लाल केशिका आहेत किंवा ज्याला आपण आरबीसीज म्हणतो इंग्लिशमध्ये, ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं, त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. म्हणजे त्याच्यामधला जो न्यूक्लियस असतो तो त्या बाहेर टाकलेला असतो, त्यांचा पुन्हा पुनर्निर्मिती होत नाही, ते बोन मॅरोमधनंच व्हायला लागते. फक्त उंटच असा प्राणी आहे की त्याच्या आरबीसीजमध्ये न्यूक्लियस आहे, त्या बाहेरच्या बाहेर सुद्धा डिवाईड होऊ शकतात. जेव्हा त्याची गरज असेल तेव्हा त्या डिवाईड होतात, जेव्हा गरज नसेल तेव्हा ते फक्त ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करतात. का? कोणी केलं? त्यालाच का दिलं? हे सगळे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. उंट सोडला तर कुठलाही वाळवंटातला प्राणी हा सरपटणाऱ्या कॅटेगरीशिवाय दुसरा नाही आहे. मग साप आहे किंवा वेगवेगळ्या जातीच्या पाली आहेत, सरडे आहेत, पण सगळे सरपटणार आहेत, ते पटकन मातीत जाऊ शकतात. पण हा उंटच असा आहे की जो वाळवंटामध्ये, वाळवंटाचं जहाज त्याला म्हणतात, तर खरंच कोणीतरी खूप डोकं लावून यांना बनवलं असं नाही वाटत. हे ऍक्सिडेंटल निर्मिती तर नक्कीच नाही आहे. म्हणजे खरंच आपण आपल्याला ही ऍक्सिडेंटल निर्मिती म्हणणं म्हणजे आपलंच किती कमी स्वतःला लेखणं असं आहे. म्हणजे माझ्या मते डिप्रेशनचं पहिलं कारण हेच असेल की जेव्हा माणसाला सांगितलं की तू माकडापासून आला तेव्हापासून डिप्रेशनची सुरुवात झाली असेल, की अरे माझ्यात आणि माकडात काहीच फरक नाही. मग तो माकडासारखं वागायलाही लागला असेल, मग काहीच फरक नाही तर वागू या ना, काय फरक. आणि मग त्याने माणसातला माणस माणुसकीचा हळूहळू लेश झाला असेल. दुसरा पहिला प्रश्न आहे की आपण भगवंतांना दाखवू शकतो का? तर मुख्य म्हणजे भगवंतांना पाहिजे आपली लायकी आहे का, हा खरा असा प्रश्न पाहिजे होता खरा. तर ह्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट समजून घेण्यासाठी 3 मार्ग आहेत आपल्याला दिलेले, आणि हे म्हणजे हा सायन्स आहे, ह्याच्यामध्ये काही अध्यात्म नाही आहे. आपण एक तर स्वतः पाहू शकतो, त्याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण, की अरे मी पाहिलं माझ्या डोळ्यांनी. आणि म्हणूनच कुठलाही गुन्हा झाला तर गुन्हा झाल्यानंतर न्यायालयात कोणीतरी असे 3-4 लोक ज्याला ज्यांनी तो गुन्हा पाहिलेला आहे असे लागतात, त्याशिवाय मग तो गुन्हा सिद्ध होत नाही. फार कमी वेळा सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस ह्याच्यामुळे तो गुन्हा सिद्ध होतो. प्रत्यक्षदर्शी जर असेल तर तो गुन्हा सहज सिद्ध होतो. दुसरा आहे अनुमान प्रमाण म्हणजे गेसवर्क. यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी असं म्हणतो, की जिथे धूर येतोय तिथे मोस्ट प्रॉबेबली अग्नी हा असणार, त्याशिवाय धुराची उत्पत्ती होत नाही असं, ह्याला अनुमान प्रमाण म्हणतात. आणि तिसरं आहे शब्द प्रमाण. शब्द प्रमाण म्हणजे एखाद्या अथॉरिटीने आपल्याला जर समजून सांगितलं की बाबा मी हे सिद्ध केलेलं आहे, तू फक्त माझ्याकडनं ऐक, तर ते आहे शब्द प्रमाण. तर ह्या तिन्ही प्रमाणांद्वारे आपण नेहमी ज्ञान ग्रहण करत असतो. ह्याच्यापेक्षा चौथी काही आहे का? चौथी गोष्ट आहे, कोणी शिक्षक असतील इथे तर ते सांग, की एक तर आपण प्रात्यक्षिक करतो, प्रत्यक्ष जेव्हा आपण सोडियम क्लोराईड किंवा आपण सोडियम हायड्रोऑक्साईड आणि HCl एकत्र करतो, सोडियम क्लोराईड आणि पाणी तयार होतं, प्रत्यक्ष तिथे प्रॅक्टिकल करतो, किंवा आता हा बॅक्टेरिया बघतोय. किंवा अनुमान प्रमाण आहे, की आपण जेव्हा म्हणतो की पृथ्वीचा परिघ हा इतके इतके किलोमीटर आहे, त्या प्रत्यक्ष कोणी स्पीडो आपलं दोरी घेऊन असं फिरवत नाही, प्रत्यक्ष मला मोजू दे बाबा, मी काय कोणावर विश्वास ठेवणार नाही असं नाही. तर ते शब्द प्रमाण झालं की आपण आपल्या सरकारने छापलेली जे भूगोलाचं पुस्तक आहे त्याला आपण स्टँडर्ड मानतो की नाही बाबा ह्याच्यामधली माहिती चुकीची नसेल आणि ते मान्य करतो. आणि अनुमान प्रमाण की ज्याच्यामध्ये आपण गेसवर्क जे आपण म्हटलं की धूर येतोय म्हणजे अग्नी आहे, किंवा घरामध्ये आपण जेव्हा थकून भागून येतो तेव्हा वास येतो आणि तेव्हा आपण ठरवतो की अरे आज बटाटे वडे, आपण जाऊन आतमध्ये पाहिलेत का? नाही पाहिलेले. पण वास नंतर मुलांचा हसरे चेहरे म्हणजे नक्कीच वांग्याची भाजी नाही आहे किंवा कारल्याची भाजी नाही हे आपल्याला म्हणजे आपण अनुमान बांधतो. किंवा आपण जेव्हा नोकरी करायला आपल्या ऑफिसमध्ये जातो आणि बॉस तणतणत येतो, इकडे तिकडे फायली फेकतो, तेव्हा कळतं की घरात काहीतरी वाजलेलं आहे. आपण काय जाऊन पाहिलेलं नसतं की खरंच घरात वाजलंय का बाहेर रस्त्यावर भांडलंय, अनुमान असतं ते. तर आपण ह्या तीन मार्गांपैकी एकेका मार्गाचं आपण आता प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय की मला परमेश्वर दाखवा तरच मी मानेन, तोपर्यंत मी मानणार नाही. आणि हे प्रत्यक्ष प्रमाण आपण अनेक वेळा वापरत नाही, पण भगवंताच्या बाबतीत मात्र खूप आपला अट्टास असतो की तेच प्रमाण वापरायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा रिलायन्स फ्रेशमध्ये जातो आणि वॉशिंग्टनचे आपण जेव्हा ॲपल्स पाहतो तेव्हा आपण विचारत सुद्धा नाही, त्याच्यावर नुसतं एक स्टिकर लावलेलं असतं आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये किती चालूगिरी लोक करतात, तरी सुद्धा आपण पूर्ण विश्वास ठेवतो त्या रिलायन्स फ्रेशच्या माणसावर की हे नक्कीच त्या USA वॉशिंग्टन राज्यामधले हे ॲपल्स असतील, आणि म्हणून बाहेर सिमलाचे ॲपल्स 40 रुपये किलो मिळत असतील तर ते 100 रुपये किलो घेऊन येतो. तर प्रत्यक्ष प्रमाण वापरणं फार अवघडही आहे आणि त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत. हे काय आहे? हा त्रिकोण आहे. कोणाला वाटतं की हा त्रिकोण नाही आहे? माझं म्हणणं की हा त्रिकोण नाही आहे. इथे तीन गोल आहेत आणि त्या तीन गोलांमधले तीन कोण असे कापलेले आहेत की आपल्याला त्रिकोणाचा भास होईल. आहे त्रिकोण, रेषा आहेत, हा भास आहे. किती फरशा आहेत? नक्की 4 आहेत, मोजून पहा. हा पण एक भास आहे, ह्याला दृष्टीभ्रम म्हणतात. हे मुद्दाम तसंच केलेलं आहे. म्हणजे ज्या डोळ्यांनी आपल्याला परमेश्वर बघायचा त्या डोळ्यांची हालत बघा. हा दरवाजा आत उघडतोय का बाहेर उघडतोय? नीट पा, तो वरनं पाहिला तर बाहेर उघडतोय, खालनं पाहिला तर आत उघडतोय. ही कोण आहे? ओके, ही सुंदर स्त्री आहे. कोणाला म्हातारी, जखड म्हातारी दिसते का? सगळ्यांनाच सुंदर स्त्री दिसते. हे बघा, ही म्हातारीची हनवटी आहे, हे तिचे ओठ आहेत, हे तिचं मोठं पुढे आलेलं नाक आहे, हा एक डोळा आणि हा एक डोळा आहे, आणि हे तिचे केस आहेत आणि हे तिचं वरती घेतलेली शाल आहे. आहे म्हातारी? सगळ्यांना तरुण मुलगीच दिसते, चिरतरुण आहेत सगळे. तर हे पण दृष्टीभ्रम आहे. हा ऍक्च्युली हे स्पॉट्स हलतायत का नाही हलत आहेत? जरा नीट कॉन्सन्ट्रेशन करून बघा. यातले काळे स्पॉट मोजून सांगा किती आहेत. हे आपले डोळे आहेत. या हातीला किती पाय आहेत? तर आपली इंद्रिय खूपच मर्यादित आहेत की ज्याने आपण आपल्या जगातल्या भौतिक स्थिती सुद्धा पाहू शकत नाही. ज्या आध्यात्मिक जग आणि देव हे बघायचं तर सोडूनच द्या. शून्यपासनं तर हजारो नॅनोमीटरचा जो स्पेक्ट्रम आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सचा, त्यातले फक्त 350 ते 700 90 एवढ्याच नॅनोमीटर जर तरंग लांबी असेल तर त्याचे किरण आपण पाहू शकतो आणि ज्याला आपण व्हिज्युअल स्पेक्ट्रम म्हणतो. बाकी जो अतिनील किंवा अति किंवा ज्याला इन्फ्रारेड किंवा अल्ट्राव्हायोलेट ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला दिसत नाही. रेडिओ फ्रिक्वेन्सी आपल्याला दिसत नाही. सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत तरी आपल्या डोळ्याचं लिमिटेशन आहे आणि हे सुद्धा आपल्याला चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही अनेक लोकांना. तर ही स्थिती आहे. कान फक्त 20 ते 20,000 हर्ट्स पर्यंत ऐकू शकतात आणि रडार नॅव्हिगेशन सिस्टीम जी आहे किंवा वटवाघोळासारखा तुच्छ जीव अंधारामध्ये ज्या गोष्ट जी नॅव्हिगेशन सिस्टीम वापरतो तर त्याला अतिश्राव्य ध्वनी असं म्हणतात. किंवा जे आपल्याला ऐकू येत नाही पण वटवाघूळ त्यांचं कम्युनिकेशन त्या उच्च फ्रिक्वेन्सीमध्ये करतात. एक डॉग व्हिसल नावाची कन्सेप्ट आहे म्हणजे कुत्र्यांना बोलवण्यासाठी शिट्ट्या, की त्या सुद्धा ह्या अतिश्राव्य ध्वनीचा वापर करतात कारण कुत्र्यांना 40,000 हर्ट्स पर्यंत ऐकू येतं, आपल्याला फक्त 20,000 हर्ट्स पर्यंत ऐकू येतं. हत्ती आणि देवमासे डॉल्फिन्स यांचं कम्युनिकेशन याच्या खालच्या खाली असतं. ते अतिश्राव्य आणि हे अविश्राव्य फ्रिक्वेन्सीमध्ये ते कम्युनिकेट करतात. अनेक वेळा असं आपल्याला वाचायला मिळतं की देवमासे सुद्धा आपल्यासारखं बोलतात किंवा ते मासे 3-3, 4-4 किलोमीटर दूर असले तरी तो त्यांचा जो ग्रुप आहे तो परत एकत्र कसा येऊ शकतो, ते काय कसं कम्युनिकेट करतात आपल्याला तर काही ऐकू येत नाही. पण आता नवीन जे सिस्टीम सायन्स एकदम सगळं काही वाईट नसतं त्यामुळे त्या काही सिस्टीम्स त्यांनी डेव्हलप केल्या आहेत की ज्यांनी असं कळलं की आपलं लिमिटेशन आहे. आता ह्या कानाने आपण जर भौतिक जगामध्ये काय चाललंय तेही पूर्ण ऐकू शकत नाही तर आपल्याला भगवंतांनी येऊन भगवद्गीता सांगावी तरच मी ऐकीन असं म्हणण्यात काय अर्थ आहे. जीभ केवळ 3 ते 9 pH असेल तरच त्या पदार्थाची चव घेऊ शकते. pH स्पेक्ट्रम किती आहे? 0 पासून 14 पर्यंत. म्हणजे निम्म्या सुद्धा पदार्थांचा ती चव घेऊ शकत नाही कारण त्याच्या 3 च्या आधी किंवा 9 च्या पुढे जर pH गेला तर जीभ जळूनच जाते. हा पण कुठल्याही पदार्थाची चव घेण्यासाठी pH जर ह्याच्या पुढे गेला तर तुम्ही घेऊ नाही शकत. म्हणजे तुम्ही जर धुण्याचा सोडा असेल त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि त्याची चव घ्यायला गेले तर आधी धुण्याच्या सोड्याने जीभ जळेल. नाक 0.1 PPM म्हणजे पार्ट्स पर मिलियन एवढा जर त्या केमिकलचं जर वास्तव्य ह्या हवेमध्ये असेल तर आपल्याला कळतं की काहीतरी वास येतोय. आपण आयडेंटिफाय नाही करू शकत की हा कसचा वास आहे. त्याच्यासाठी 1 किंवा 2 PPM पेक्षा जास्त ते पार्ट्स पर मिलियन या वातावरणात असायला लागतात. तर म्हणजे आपण असे अनेक पदार्थ ह्याच्यापेक्षा कमी घनतेचे असू शकतात की ज्यांचा आपण वासही घेऊ शकत नाही. त्वचा आपल्या पायाला आपल्या ओठाला जे टेम्परेचर कळतं ते आपल्या टाचेला कळत नाही. टाच जेवढं प्रेशर सहन करू शकत नाही सहन करते तेवढा आपला गाल प्रेशर सहन करू शकत नाही. आपल्या बोटावर किंवा आपल्या चेहऱ्यावर 2 बिंदूंमध्ये 1 सेंटीमीटरचं अंतर ठेवलं तर आपल्याला ते 2 वेगवेगळे बिंदू समजतात. पण आपल्या पाठीवर जर 5 सेंटीमीटर पर्यंत अंतर नाही सोडलं तर तो आपल्याला एकच बिंदू वाटतो की एकच प्रेशर पॉइंट आहे. आपण असं जर 2 असे शेजारी शेजारी लावले तरी वी कॅनॉट आयडेंटिफाय नॉर्मली. हा म्हणजे पॅरालिसिस झालेल्यांचं नाही म्हणत आहे मी, हे नॉर्मल आहे. आणि असे हे इनकम्प्लीट इंद्रिय घेऊन आपण जातो आणि म्हणतो खूप म्हणजे हे ह्याला आपण ॲरोगन्स म्हणू शकतो आपला की आपण म्हणतो की मला भगवंतांनी इथे येऊन दर्शन द्यावं तरच मी मानीन नाहीतर मी मानणार नाही. तर त्यामुळे प्रत्यक्ष प्रमाणाने भगवंतांना श्री श्री राधा मदन गोपाल भगवान की जय. भगवंतांना बघणं हे फार अवघड गोष्ट आहे. आपण कालच्याच म्हणजे आता आपण जे चर्चा करतो त्याच्यामध्ये आपण पुढे पाहू की आपण हे भगवंतांचेच अंश आहोत त्यामुळे मी फक्त अवघड शब्द वापरला अशक्य नाही वापरला पण अवघड आहे आणि उगाच आपण त्याच्यासाठी हट्ट करूही नये असं मला वाटतं. अनुमान प्रमाण काय आहे की न दिसणाऱ्या वस्तूंना आपण दिसणाऱ्या वस्तूंनी ओळखू शकतो. प्रत्यक्ष प्रमाणाची अशीच एक गोष्ट आठवते मला की एकदा एक प्रोफेसर असतो आणि अनेक वेळा तथाकथित जे केवळ शास्त्र न जाणता आपली संस्कृती न जाणता केवळ विज्ञान विज्ञान आणि पाश्चात्य संस्कृतीमध्ये वाढलेले प्रोफेसर असतात ते नेहमी नास्तिकच असतात. म्हणजे नास्तिकता हा काय आपल्या भारतातला त्रास नाही आहे तर तो पूर्ण जगभर आहे. म्हणजे नास्तिकता ही वेस्टर्न वर्ल्डमध्ये जास्त आहे. त्यांना काय इंटरेस्ट आहे आपल्या इथे धर्मांतर करण्यात, कारण तिथे चर्चमध्ये कोणी जात नाही, ही परिस्थिती आहे. तर असाच एक प्रोफेसर त्यांच्या वर्गामध्ये मुलं असतात तर त्यांना विचारतो की तुमच्यापैकी कोणाला देवावर विश्वास आहे. त्यातले 90% लोक जे असतात ते त्यांनी सांगितल्यासारखे अपॉर्च्युनिस्ट असतात. त्यामुळे त्यांना माहिती असतात प्रोफेसर नास्तिक आहे, त्यामुळे तेही म्हणतात की आम्ही नास्तिक, ह्या पिरियड पुरते आम्ही नास्तिक, पुढचं माहीत नाही. पण एक असतो तो म्हणतो की माझा भगवंतावर विश्वास आहे. तर हा मग प्रोफेसर सगळ्यांच्या समोर सांगतो, त्याला विचारतो काय तू भगवंताला पाहिलंयस का, तो म्हणतो नाही सर नाही पाहिलेलं. मग त्याच्याशी बोललायस का, नाही सर मी नाही बोललो त्याच्याशी. मग तो काही बोलताना ऐकलंयस का, नाही ऐकलेलं, अजून माझी तेवढी पात्रता नाही. मग वास घेतलायस का त्याचा, नाही वासही नाही घेतलेला, वासही नाही आला. मग आपल्या शास्त्रीय सर्व आपल्याला जे ज्ञान आहे त्यावरनं मी हे सिद्ध करतो की भगवंत अस्तित्वात नाहीत. जी गोष्ट आपल्याला दिसू शकत नाही, आपण म्हणजे आपल्याला ऐकू येऊ शकत नाही, आपण ज्या गोष्टीशी बोलू शकत नाही आणि तिच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव होऊ शकत नाही, ही गोष्ट अस्तित्वात असूच शकत नाही. तर तो मुलगा शांत होतो आणि त्या प्रोफेसरांना पूर्ण आदर देऊन मग विद्यार्थ्यांकडे वळून म्हणतो की तुमच्यापैकी किती जणांनी आपले जे अध्यापक आहेत त्यांचा मेंदू पाहिलाय. सगळे म्हणतात नाही पाहिलं, कवटी पाहिली, कवटीवरचे गेलेले केस पाहिलेत पण मेंदू नाही पाहिलाय. मग किती जणांनी त्या मेंदूशी संवाद साधलाय. नाही, मेंदू बोलताना कोणी पाहिलंय का, बोलतं तोंड, ऐकते का, ऐकतो कान. मग किती जणांना त्या मेंदूचा वास आलाय, तो म्हणत नाही कोणा नाही आला. मग प्रोफेसरांनीच सांगितलेल्या तत्वांद्वारे मी असं आता सिद्ध कर असं सांगतो की आपल्या प्रोफेसरांना मेंदू नाही. तर म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने आपण सगळ्याच गोष्टी सिद्ध करू शकत नाही, पण न दिसणाऱ्या गोष्टींचं आपण दिसणाऱ्या गोष्टींवरनं अनुमान मात्र काढू शकतो. भगवंत स्वतः 7व्या अध्यायामध्ये एका श्लोकामध्ये सांगतात की मी ह्या पूर्ण चराचर सृष्टीमध्ये असा आहे जसं या मण्यांच्या माळीमध्ये एक दोरा आहे. ही मण्यांची माळ जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यातला दोरा एखाद्यास आपल्याला दिसत नसेल, पण म्हणून त्याच्याबद्दल काही शंका आहे का आपल्या मनात की दोरा नाही आहे बाबा. ते आपोआप मणी असे राहू शकतात ना, कशाला दोऱ्याची गरज आहे. नाही, पण आपल्याला पूर्ण विश्वास आहे की त्याच्या आतमध्ये दोरा आहे, आणि दोरा नसेल तर ती माळ म्हणून राहणार नाही. ते मणी वेगवेगळे होतील पण ती माळ राहणार नाही. तसंच भगवंतांचं अस्तित्व नसतं तर भौतिक जगामध्ये जी सुसूत्रता आहे ती सुसूत्रता राहिली नसती. आणि सुसूत्रता या शब्दामध्येच सूत्र आलंय, सूत्र म्हणजे धागा. तर म्हणून आपण प्रत्येक गोष्ट ही, आता जर आपण कोणी जर म्हटलं की एखादी सुंदर मण्याची माळ आहे ज्याच्यामध्ये ह्यात तरी थोडासा धागा दिसतोय वाटतं, इथे गाठण मारलेला वगैरे असं दिसतोय, हा बा इथे, पण अशी कुठली माळ आहे की ज्याच्यात तो दिसतच नाहीये. आणि जर कोणी म्हटलं की मला तर धागा बघायचा, त्याशिवाय मी ऐकणारच नाही की ती माळेमध्ये धागा आहे. जर आपण धागा दाखवायला गेलो तर ती माळ राहणार नाही. तर हा पण एक प्रॉब्लेम आहे प्रत्यक्ष प्रमाणाचा. झाड आहे म्हणजे काय, त्याला मुळं पण आहेत. जर जिवंत झाड असेल तर त्याला मुळं आहेत हे सांगण्यासाठी आपल्याला खोदून मुळं बघावी लागत नाहीत. त्याचप्रमाणे जर पंखा फिरतोय, हवा आपल्याला लागतीये, तर आपल्याला असं सांगायची गरज नाही पडणार की इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून. जर इलेक्ट्रिसिटी आहे, कोण आत्ता आपल्यापैकी किती जणांनी इलेक्ट्रिसिटी पाहिली आहे की ही बा चालला इलेक्ट्रॉन चालला, अरे तो प्रोटॉन आला, आता तर इलेक्ट्रॉन प्रोटॉन गेले, दिसतात. आता एवढ्या मोठ्या वायरीवरनं जाता आहेत, आपण ओव्हरहेड वायर्स बघतो कधी, आता इतका प्रचंड, आता ट्रेनचा तर 25,000 वोल्टचं करंट असतो वरनं, पण म्हणून काय त्या काही वेगळ्या दिसतात का इतर तारांपेक्षा? काही फरक नसतो दिसायला, सारख्याच दिसत असतात. म्हणजे अनेक वेळा अपघात अशामुळे होतात की त्या दिसण्यात काही फरक नाहीये, ती लाईव्ह वायर आहे का न्यूट्रल आहे हे कळत नसल्यामुळे शॉक बसतात. तर पण पंखा फिरून मला हवा लागतीये म्हणजे त्याच्यात इलेक्ट्रिसिटी आहे एवढं आपण समजू शकतो. तर त्याच तत्वाने जर सर्व काही सुरळीत चालू आहे, पृथ्वी कुठे जाऊन आपटत नाहीये, ऋतुमान चालू आहे, सूर्य रोज उगवतो आहे आणि त्याच्यासाठी मी काही करत नाहीये म्हणजे कोणीतरी करतंय आणि भगवंत आहे. बरं, इलेक्ट्रिसिटी आहे म्हणजे ती इथल्या इथे तयार झाली आहे का नाही, ह्याच्या मागे आपल्याला मागे जात जात आपल्याला कोणीतरी कुठेतरी कोणीतरी बनवतंय आणि त्याच्यावरही कोणीतरी नियंत्रण करतंय हेही आपण त्याच्या मागे जाऊ शकतो. पण केवळ असं अनुमान पुरेसं आहे का? तर एकदा सहा आंधळे हत्तीबद्दल तपासायला जातात की हत्ती काय आहे, त्याला कधी माहीत नसतं, त्याला गेस वर्क करायचं असतं आणि आंधळे आहेत त्यामुळे प्रत्यक्ष ते समजू शकत नाही म्हणून स्पर्शज्ञानानेच फक्त घेतात. एकाला वाटतं हत्ती भिंत आहे, एकाला वाटतं हत्ती हा झाड आहे, एकाला वाटतं हत्ती ही मोठी दोरी आहे, एकाला वाटतं ते मोठा पंखा आहे, एकाला वाटतं तो बाण आहे किंवा एकाला वाटतं सर्प आहे. पण जेव्हा हत्तीविषयी ज्याला ज्ञान आहे तो जर तो माणूस जेव्हा सांगतो की नाही बाबा हत्ती हे सगळं आहे, तेव्हा त्यांना कळतं की आपण काय चूक करत आहोत. आणि म्हणून केवळ आपल्या बुद्धीने अनुमान करून सुद्धा सगळ्या गोष्टी आपल्याला समजत नाही. उदाहरणार्थ समजा आपलं एखादी वस्तू, हा लॅपटॉप म्हणा किंवा LCD प्रोजेक्टर म्हणा, घरातला फ्रीज, घरातला मिक्सर, हा जर कोणी रिपेअर करत असेल तर आपण नुसतं त्याच्याकडे पाहत राहिलो, तो त्याने मिक्सर उघडला मग त्याच्यामध्ये त्याने काहीतरी 4-5 असं करंट कंटिन्युटी टेस्टिंग केलं की आहे का करंट व्यवस्थित आहे का, मोटर जळलेली नाही आहे ना वगैरे. तर ते करत असताना आपण नुसतं ऑब्झर्व करून आपल्याला कळतं का तो काय करतोय, किंवा त्याला सांगितलं कर गेस वर्क कर, आपण गेस वर्क करत बसतो की काय करत असेल, काहीच कल्पना नाही पण काय करत असेल, तर नाही करता येणार. पण जर आपण त्याला विचारलं की तू काय करतोयस, तर तो जे सांगेल ते खरं ज्ञान असेल. तर ह्याच्यासाठी आपण एक छोटस एक गेम करूया, गेम खेळूया. मला 2 व्हॉलेंटियर पाहिजेत जे एकमेकांना ओळखत नाहीत, म्हणजे आधी एकाने हात वर करा म्हणजे मग दुसरा हात वर करेल. मला 2 व्हॉलेंटियर पाहिजेत की जे एकमेकांना ओळखत नाही. व्हॉलेंटियरचा अर्थ कळला नाही का? काय मोठं काम नाही हो. या अजून कोणी आहे? मी जादूगार नाही आहे, म्हणजे ज्यांना उठून पटकन येता येईल त्यांनी या. तुम्ही एकमेकांना ओळखता? नाही ना, काहीच माहित नाही ना एकमेकांबद्दल. हा ठीक आहे, तर तुम्ही इकडे या. तुमचं नाव काय?
श्याम डुमने.
आता आपल्याला सगळ्यांना मिळून एक गेस वर्क करायचं आहे की ह्यांचं नाव काय असेल. अंदाज करा त्यांच्या चेहऱ्याकडे बघून, त्यांची स्टाईल.
माहित नाही. नाव कसं सांगू शकतो बरं त्यांच्या ह्याच्या? प्रकाश.
यांचं नाव प्रकाश आहे असं ह्यांना वाटत. आणि यांचं आवडतं खाद्य काय असेल, काय आवडत असेल यांना?
जामून,
गुलाबजाम आवडत असेल. कॉन्फिडन्स झाला आलाय, मार्क सिस्टीम नाही आहे त्यामुळे चांगलंय. आणि यांचा आवडता हिरो कोण असेल?
रणबीर कपूर.
रणबीर कपूर नावाचा काय हिरो आहे का? आहे आहे. बर, आणि आणखीन नाही कोणी? आतापर्यंत मी फक्त अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानच ऐकले होते म्हणून. नवीन नवीन पिढीचा पाहून बरोबर त्याने पुढच्या पिढी हिरोजी सांगितली. आणि आणखीन काय करत असतील, काय शिक्षण असेल यांचं?
बी ए.
बी ए का बी ई?
ए. जॉब. शिक्षक.
तुम्ही शिक्षक आहे का? नाही ना. कोणाला आणखीन काही वेगळा गेस करायचा आहे? सगळ्यांना उत्तर पाठ आहेत. आपण आता यांना विचारूया, तुमचं नाव काय?
दीपक.
चांगला केस आहे. तुम्ही प्रकाश सांगितलं, दीपक आहे, दीपकाचा प्रकाश येतो. तुमचा आवडता पदार्थ कुठला?
गुलाबजाम.
काळा का गोरा? दोन्ही. आणि तुमचं शिक्षण काय झालं?
बी कॉम.
बी बरोबर आला. आणि तुम्ही काय करता?
जॉब. इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस.
इंडस्ट्रीमध्ये शिक्षक नाही आहे ना, म्हणजे ट्रेनिंग नाही ना करत असं? नाही नाही, तर मग यांना पण चेहरा पाहून भविष्य सांगतात म्हणून यांचे आपण. आणि आवडता हिरो कोण तुमचा?
म्हणजे आता मला कोणीच आवडत नाही.
कोणीच नाही आवडत, ते स्वतःचे स्वतः हिरो आहेत, त्यांना कोणी नाही आवडत. तर जर आपण गेसवर्क केलं तर हा परिणाम होत. नुसतंच गेसवर्क केलं तर पण किती सोपं होतं. जर आपण ह्यांच्याबद्दल ह्यांनाच माहिती विचारली असती, आणखीन दोन तीन गोष्टी सांगितल्या असत्या, आत्ता लग्न ठरतंय, मुली बघणं चालू आहे वगैरे वगैरे, किंवा झालंय. झालंय का व्हायचं? आपण ह्या हे दोघं इथे आलेत आणि आपल्याला काही ज्ञान दिलं, त्याबद्दल आपण त्यांना टाळ्या वाजवू त्यांच्यासाठी. धन्यवाद. चांगलं गेस्ट वर्ग. तुम्ही काय करता?
इंजिनिअरिंग चालू आहे माझी.
स्टुडंट? ह्या ही तुमची जी कला आहे त्याचा काही फायदा होतो का इंजिनिअरिंग मध्ये? गेस्ट वर्क करून कुठले प्रश्न येतील प्रश्नपत्रिकेत? उत्तम आहे, म्हणजे ह्याच्याकडनं आपल्याला प्रश्नपत्रिका घ्यायला काही हरकत नाही, आपण पास तरी येऊ. तर आपण पाहिलं की नेहमी प्रत्येक वेळी आपण अनुमान करायला गेलो की ते फार फसतो, अंदाज फसतो. आणि अनेक वेळा आपण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा ताण आपल्याला येतो ना, तेव्हा असे अंदाज फसू शकतात अशी जेव्हा आपल्याला भीती वाटते, की आपण एक अंदाज धरून ठेवलेला असतो की हा माणूस आपल्याशी असाच वागणार आहे, किंवा ह्या धंद्यामध्ये ह्या डीलमध्ये मला एवढा प्रॉफिट होणारच आहे, किंवा मी जर असा असा वागत गेलो तर माझा पुढे असा असा फायदा होत जाईल. हे सगळं गेसवर्क असतं आणि ते जेव्हा होत नाही तेव्हा आपल्याला ताण येतो. तर म्हणून ह्याच्या पुढचं जे आहे शब्द प्रमाण, ह्याला पण किंमत आली आहे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय, की आपणच ठेच लागून पडलो की आपल्याला जे कळतं ते आहे प्रत्यक्ष प्रमाण. अनुमान प्रमाण म्हणजे काय, की जर आपण चालत असताना शेजारचा ठेच लागून पडला आणि तो विव्हळताना आपल्याला दिसल्यावर आपल्याला जेव्हा कळतं की अरे आपल्यालाही ठेच लागू शकते, हे अनुमान प्रमाण. आणि शब्द प्रमाण म्हणजे काय, ते तिकडे गेला ना की त्या तिथे ते पायरीला ठेच लागते बरं का, तू जरा सांभाळून जिना चढ, म्हणून दुसरा कोणी ऑथॉरिटेटिव्हली आपल्याला सांगतो ना, तर त्याला शब्द प्रमाण म्हणतात. आणि आपलं सगळं शिक्षण आहे हे शब्द प्रमाणावर अवलंबून आहे. अनेक वेळा फक्त गणिताची थेरम सोडली, तर शिवाजी महाराजांचा जन्म एक्स वाय झेड साली झाला हे प्रत्यक्ष प्रमाण आपण कसं अनुभवू शकतो? आपण काय उलट जाऊन बघत नाही काय आता जिजाबाई आता डिलिव्हर होणार आहेत आणि झाले शिवाजी महाराज? नाही, शब्द प्रमाण. किंवा हे तर सोडाच, अनेक वेळा म्हणजे 99.99 वेळा आपल्या आईनेच सगळ्यात पहिले सांगितलं असतं की हे तुझे बाबा आहेत, शब्द प्रमाण. हे जर सायंटिफिकली सिद्ध करायला गेलं तर आपल्या लॅबोरेटरीज खूप श्रीमंत होऊन जातील, DNA स्टडीज करत बसावी लागतील, पण शब्द प्रमाण. आणि त्या शब्द प्रमाणात विश्वास ठेवण्यात काय गैर आहे? आपण एकदा ऑथॉरिटी म्हणून कोणाला स्वीकारलं तर त्याच्यावर विश्वास ठेवूनच पुढे जाणार लागतं. आणि आपण कुठे कुठे विश्वास ठेवतो बघा, आपण जेव्हा ST मध्ये सिटी बस मध्ये, कोण सिटी बस मधनं आलं का इथे? सिटी बस वापरून कुठे रेग्युलरली वापरतात कोणी आहे का? बसने प्रवास करणारे प्रत्येक वेळा बसमध्ये प्रवास करता तेव्हा ड्रायव्हरचा लायसन्स चेक करता का? तो त्या खुर्चीत बसला म्हणजे त्याच्याकडे लायसन आहे, ती चेक करण्याची जबाबदारी कोणाची तरी आहे. जर आपण प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाणावर जर आपलं आयुष्य जगायचं ठरवलं तर आयुष्यातला अर्धा आनंद संपून जाईल, कारण आनंद मुळी विश्वासातच आहे. म्हणून. आणि म्हणून आता आपण बघू की अनुमान किती चुकीचं होतं. एक छोटासा व्हिडिओ आहे तो आपण बघू. आणि याच्यामध्ये मला आणखीन एक सांगायचं, हा व्हिडिओ इव्होल्युशन बद्दल आहे. हा इंग्लिश आहे, ज्यांना कळणार नाही त्याला मी मराठीत परत भाषांतर करून सांगेन. अरे सॉरी,
evolutionists go so far in this subject that they can even invent very different faces for the same skull. The three entirely different reconstructions made for the fossil calls in Xanthropus is a famous example showing how persistent evolutionists are in producing these false masks.
म्हणजे एकाच स्कल वरन तीन वेगवेगळे डिझाईन केले ना त्यांनी.
Another intermediate transitional form fabricated by evolutionists was the Nebraska man. This was cooked up in 1922 on the basis of a single fossil tooth. The evolutionists did not neglect to give it an ostentatious Latin name, Hesperopithecus Harold-Cooka, or to make imaginary drawings related to it. It was soon revealed that the tooth that had been the source of inspiration for Nebraska man in fact belonged to a wild pig.
तो नेब्रास्का मॅन म्हणून त्यांनी जो शोधून काढला होता, तर त्याची हाडं म्हणजे त्या ऍक्च्युअली त्या डुकराची हाडं होती म्हणून नंतर सिद्ध झालं.
Neanderthal man was advanced as evidence in 1856, dismissed in 1960. Piltdown man was advanced as evidence in 1912, dismissed in 1953. Zinzanthropus was advanced as evidence in 1959, dismissed in 1960. Ramapithecus was advanced as evidence in 1964, dismissed in 1979.
तर हे अनुमान आहे, कसं असू शकेल बघूया तरी. तर त्याचा हा परिणाम आहे. आणि आत्तापर्यंत कुठलीही मिसिंग लिंक माणसाच्या इव्होल्युशनमध्ये सापडलेली नाही आहे. आणि तरीसुद्धा आत्ता आपण जेव्हा उत्क्रांती शिकतो शाळेमध्ये, तेव्हा हेच सगळे एव्हिडन्सेस जे आता डिसमिस पण झालेले आहेत ते अजूनही आपण शिकतो. नियांद्रंथल मॅन आपण शिकतो, रामपिथिकस शिकतो, कारण आपली सगळी जी शिक्षण पद्धती आहे ती पाश्चिमात्य विचारधारेवर अवलंबून आहे. त्यांना भगवंत नकोय, त्यामुळे आपल्यालाही नकोय. तिसरं जे आहे ते आहे शब्द प्रमाण. आईन्स्टाईनने सांगितलं इज इक्वल टू एम सी स्क्वेअर, सी म्हणजे प्रकाशाचा वेग आणि त्याचा स्क्वेअर. हे आईन्स्टाईनने जेव्हा सांगितलं तेव्हा ते सिद्ध, ते पोस्ट्युलेट होतं, हायपोथिसिस होतं, पण तरीसुद्धा ते स्वीकारलं गेलं आणि नंतर अनेक वर्षानंतर ते सिद्ध झालं की जेव्हा प्रकाशाचा वेग मोजण्याची काही साधनं आपल्याकडे आली. तर तसंच आध्यात्मिक ज्ञान किंवा भगवंताविषयीचं ज्ञान जर शब्द प्रमाण म्हणून घ्यायचं असेल तर ते आपल्याला शास्त्रांमध्ये मिळतं. जी शास्त्र ज्याला आपण वेद असं आपल्याकडे म्हणतो की चार जे वेद आहेत, तर त्यांच्यामध्ये भगवंतांचं ज्ञान आपल्याला मिळतं. जसं भौतिक शास्त्राचं ज्ञान हे भौतिक शास्त्राच्या पुस्तकात मिळतं, त्याच पद्धतीने. तर वेदांची काय, वेद ह्यांना भगवंतांची वाणी असं म्हणतात. ते वेद हा शब्दच म्हणजे वित म्हणजे जाणणे ह्या क्रियापदापासून झाला आहे. वेद हे ज्ञानाचे भांडार आहे असं आपण नाही म्हणत, पाश्चिमात्य लोकसुद्धा म्हणतात. ते अपौरुषेय आहे कारण ते कोण्या माणसाने बनवलं अशी त्यांची घडण नाहीये. म्हणजे आपल्या मॉडर्न हिस्ट्री ऑफ मॅन ह्याच्यानुसार सुद्धा त्या काळामध्ये एवढे विकसित मानव असतील ह्याच्यावर शंका आहे. भौतिक जगताच्या पुढे असलेले परे असलेले ज्ञान पण ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे काही काही सिद्धांत ते अजूनपर्यंत सिद्ध करू शकले नाहीत पण ते वेदांमध्ये आहेत. पण म्हणून ते खोटे आहेत का, तर ते खोटंही नाही करू शकलेले. म्हणजे अजून व्याप्ती आपल्या शास्त्राची तेवढी झालेली नाहीये. तर वैदिक ज्ञान अचूक आहे कारण त्याचा उगम परिपूर्ण ठिकाणापासून आलेला आहे. उदाहरणार्थ हे काही उदाहरणं आहेत. आपण नेहमी मराठीमध्ये जो भूगोल शब्द आलाय तो संस्कृत आणि संस्कृतमध्ये तो वेदांमधनं आलेला आहे. आणि हा भूगोल आपण 1200 साली भूगोलच म्हणायचो. जेव्हा इसवी सन पहिलं शतक होतं तेव्हाही आपण भूगोलच म्हणायचो. पण तेव्हा मात्र पाश्चिमात्य जग पृथ्वीला तबकडी समजायचं आणि युरोपातले लोक म्हणायचे की जास्त समुद्रात जाऊ नको पडशील. मग त्याच्यामध्ये गॅलिलिओ आणि कोपरनिकस वगैरे जे शास्त्रज्ञ आले आणि त्यांनी जेव्हा सिद्ध करायचा प्रयत्न केला की पृथ्वी गोल आहे तेव्हा त्यांना फासावर लटकवण्यात आलं. कोपरनिकसला तर जाळून टाकण्यात आलं. तर तरी सुद्धा मात्र आपल्याकडे हो भूगोल वापरत होते शब्द. आणि गोलचा अर्थ राऊंड, गोल म्हणजे थाळी नाही, त्याला वर्तुळ म्हणतो आपण. तर दुसरं आपण कधीही आपल्या शास्त्रांमध्ये पाहिलं तर सप्तद्वीप म्हणतो आपण. सप्तद्वीप म्हणजे 7 खंड. ते सुद्धा सिद्ध करायला जेव्हा अंटार्क्टिकाचा शोध लागला 19व्या शतकात तोपर्यंत 6 खंड होते. फक्त आपल्याच शास्त्रांमध्ये सप्तद्वीप म्हणतात. तर हे सुद्धा ज्ञान. वनस्पतींमध्ये जीवन आहे हे आपण पहिल्यापासून म्हणजे आपल्याला काही विशेष नाही, पण हे जगदीशचंद्र बोसांनी सिद्ध केल्यानंतर पाश्चिमात्य लोकांना कळलं की अरे वनस्पती निर्जीव नाही बरं का, त्याच्यातही जीव आहे. पण हे आपल्याला इतकं नॅचरल आहे ना की आपल्याला असं वाटत नाही की त्याच्यावर शोध करायची गरज आहे. मानवीय भ्रूणविज्ञान, भ्रूणविज्ञान म्हणजे एम्ब्रियोलॉजी, याचा या ब्रँचचा विकास सगळ्यात जास्त सोनोग्राफीचा शोध लागल्यानंतर झाला, मग डॉपलर वगैरे. आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपण आत्ता जे आपण भ्रूणविज्ञान आपण मॉडर्न वाचतो ते सगळंच्या सगळं श्रीमद भागवतममध्ये दिलेलं आहे. देवहूती आणि कपिल मुनी यांच्या संवादामध्ये कसा बालकाचा विकास होतो 5व्या स्कंदामध्ये. म्हणजे माझं आता मेडिकल एज्युकेशन झालंय तर 99% ते मॅच होतं. आणि जर 1% जर गॅप असेल तर माझ्या मते विज्ञान तिथपर्यंत पोचलं नसावं म्हणून असेल. तर म्हणजे काय होतंय, इश्यू काय होतोय की जोपर्यंत विज्ञानाची प्रगती होत नाही तर तोपर्यंत अनेक पिढ्या त्या ज्ञानापासून वंचित राहतात. की जे वेदांमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे, जे आपण शब्द प्रमाण मानून सहज आपण करू शकतो. उदाहरणार्थ आता श्रीमद भागवतम हे साधारण 3-4 हजार वर्षापूर्वीची रचना आहे. म्हणजे महाभारताच्या युद्धाच्या नंतर, म्हणजे 5 हजार वर्षापूर्वीची रचना आहे. तर त्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभूंचा जन्म होणार आहे 12व्या शतकात हे सांगितलेलं आहे. कृष्णवर्णन त्वचा कृष्णम सांगो पांगास्त पार्षदम नाम संकीर्तन प्राय यजंती सुमेधसा, असा श्लोक आहे. कृष्णवर्ण म्हणजे त्यांच्या मुखामध्ये कृष्णाचं नाव असेल. त्वचा अकृष्ण, पण त्यांची त्वचा अकृष्ण म्हणजे गौर असेल. सांगो पांगास्त पार्षदम, ते कधी असे एकटे नसतील, त्यांच्याबरोबर अनेक त्यांचे पार्षद असतील. सांगो पांगास्त पार्षदम नाम संकीर्तन प्राय, ते नामसंकीर्तनाचा उदय करतील. 12व्या शतकात नामसंकीर्तन चालू झाल्यानंतर मग 13, 14, 15व्या शतकामध्ये मग नामदेव तुकाराम वगैरे सगळे झाले. त्याच्या आधी निवृत्तीनाथ ज्ञानदेव हे नामाचा महिमा सांगणारे नव्हते. तर नामसंकीर्तनाचा पूर्ण उदय ह्यांच्या जन्मानंतर झाला. भगवान बुद्ध ह्यांच्याबद्दल पण 12व्या स्कंदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकामध्ये सांगितलंय. हे तरी आध्यात्मिक लोक होते, पण चाणक्य पंडित यांचाही उल्लेख आहे. राजा अशोक आणि चंद्रगुप्त मौर्य ह्याचाही उल्लेख आहे. तर मग इतकं जे पुढचं म्हणजे आत्ता जी आपल्याकडे जी पुस्तकं आहेत अवेलेबल, ती एक तर भूतकाळाचा ध्यास घेणारी आहेत किंवा वर्तमानात काय करायचं सांगणारी आहेत, पण भविष्यामधलं सुद्धा जर कोणी असं आपल्याला सांगू शकत असेल म्हणजे इतकं फुल प्रूफ ज्यांच्या ज्या ग्रंथांमध्ये नॉलेज असेल त्यांना भाकड कथा आणि पुराण कथा म्हणून आपण बंदिस्त अवस्थेत ठेवतो आणि काहीतरी कपोलकल्पित नॉव्हेल्स वाचत आपलं आयुष्य बर्बाद करतो. हे फार वाईट गोष्ट आहे. शास्त्रांची तुलना ही येल्लो पेजेस सारखी दिलेली आहे. त्यामुळे अनेक वेळा जे भगवद्गीतेचा अभ्यास करतात, ज्यांना भगवद्गीता सहज चाळायला आवडते, ते नेहमी असं सांगतात, म्हणजे आपल्या आजूबाजूला असे लोक असतात की मला एक प्रॉब्लेम होता आणि मी भगवद्गीता उघडली नेमका त्याच श्लोकावर आलं की ज्याच्यामध्ये त्याचं सोल्युशन आहे. तर ते येल्लो पेजेस आहेत, आपल्याला जे हवं ते त्याच्यामध्ये मिळतं. फक्त आपल्याला काय हवं आहे आणि शोधायची त्याच्यात तयारी असली पाहिजे. दुसरं म्हणजे ती अनुदेश नियमावली आहे. हा फार क्लिष्ट मराठी शब्द आहे, याला आपण इंग्रजीमध्ये इन्स्ट्रक्शन मॅन्युअल म्हणतो. कुठलीही वस्तू आपल्या घरात आली, तुम्ही महागाची कार घ्या नाहीतर एकदम छोटासा मोबाईल घ्या, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले पुस्तक असतं आणि त्या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर छापलेलं असतं की हे इन्स्ट्रुमेंट चालू करण्याआधी ह्यातले नियम वाचा. आणि जसं आपण आपल्या आयुष्याबद्दल करतो तसं त्या इन्स्ट्रुमेंटबद्दल काही करतो, ते पुस्तक बाजूला ठेवतो आणि इन्स्ट्रुमेंट आधी बटन दाबून चालू करतो. आणि अनेक वेळा त्याच्यात प्रॉब्लेम्स पण येतात. तर तशीच अनुदेश नियमावली किंवा इन्स्ट्रक्शन मॅन्युअल ही शास्त्र. आणि ह्या शास्त्रांचा जो आपण अभ्यास न करता आपण आपलं आयुष्याचं स्विच ऑन केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला सारखा मेंटेनन्स आणि सर्व्हिसिंग करायला लागतं आणि आपल्याला जो परफॉर्मन्स हवा आहे तो मिळत नाही आहे. का? तर नियमच वाचलेले नाही आहेत की कधी काय केलं पाहिजे, कधी काय नाही केलं पाहिजे, ते कसं केलं पाहिजे. तिसरं म्हणजे शास्त्रांची तुलना मातेशी केलेली आहे की जी सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या पित्याबद्दल ज्ञान देते. माता जी असते ती आपल्याला जवळ असते आणि ती आपल्याला सांगते की आपला पिता कोण आहे. तर तसंच हे शास्त्र आपल्याला भगवंतांबद्दल माहिती सांगतात. मग वेगवेगळे शास्त्रग्रंथाची काय गरज आहे? जसं डिक्शनरी एकच आहे, डिक्शनरीचा अर्थ एकच आहे की इंग्लिश शब्दांचा अर्थ, पण वेगवेगळ्या डिक्शनऱ्या आहेत, त्यांची गरज वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी असू शकते. म्हणून तर त्याच तसंच स्थलकाल परत्वे आणि परिस्थितीनुसार वेगवेगळी शास्त्र आहेत. त्याच्यामधला कंटेंट एकच आहे पण वेगवेगळ्या आपल्याला कळेल अशा भाषेत दिलं आहे. कलियुगाचं वर्णन करतात की प्रायण अल्पायुष असभ्य कले अस्मिन युगे जन मंद सुमंद मतयो मंद भाग्य उपद्रिता. याचा अर्थ असा आहे की कलियुगातले जीव हे प्रायण अल्पायुष असते आणि फारच कमी लाईफ स्पॅन असेल. जर आपण सत्ययुगातल्या 1,00,000 वर्षाची तुलना केली की तेव्हा 60,000 वर्ष तपश्चर्या केली तर काही वाटायचं नाही, कारण 40,000 वर्ष नंतर असायची. हिरण्यकश्यपने 60,000 वर्ष तपश्चर्या केली, आपण केली करू शकू का? म्हटलं तरी नाही करणार, आपलं आयुष्यच नाही तेवढं. तर अल्पायुष्य आहेत, प्रायण अल्पायुष्य ठीक आहे पण असभ्य पण होत, आपण सभ्यता नाही आहे आपल्यात, म्हणजे तथाकथित सभ्यता आहे. म्हणजे सभ्य माणसांचा पोशाख हा असभ्य माणसांपेक्षा विचित्र आहे, म्हणजे त्याला सभ्यता म्हणायची का असं आहे. कलौ अस्मिन युगे जन, ह्या कलियुगामध्ये अशी लोक आहेत. मंद सुमंद मत, काल ऐकलेलं आपल्याला आठवत नाही, 1 तासापूर्वी बोललेलं आपल्याला आठवत नाही. गंमत अशी आहे की आपण साक्षरतेचाही अर्थ असं म्हणतो की ज्याला लिहिता वाचता येतं, मुळात ज्याला लिहायला वाचायला लागतं तो मंदबुद्धी आहे. ज्याला ऐकून लक्षात राहत नाही आणि बोललं की त्याचं बोलण्यात एवढा सामर्थ्य आहे की बोलण्यावर समोर त्याचा विश्वास आहे किंवा बोलून जो शिकवू शकत नाही त्याला लिहायला वाचायला लागतं. पूर्वी जेव्हा वेद काळामधले हे सगळे वेद लोकांनी जे आत्तापर्यंत आणले ते काही लिहून वाचून नाही आणले, ते ऐकून बोलून आणले. त्यांना एकदा एक पाठी आपण जे म्हणायचो, एक पाठी म्हणजे काय, एकदा एखादी गोष्ट सांगितली की त्याच्या लक्षातच राहायची, लिहायची गरज काय. पण ब्रिटिश मंदबुद्धी होते म्हणून त्यांनी काय कन्सेप्ट काढली की साक्षर म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं. आणि त्या साक्षरतेच्या निकषामध्ये भारतामध्ये फक्त 36% लोक बसले. पण म्हणून शिवाजी महाराजांची आई जिजाबाई ही निरक्षर असू शकते पण ती अशिक्षित आहे असं कोण म्हणेल. आपल्या सुद्धा ज्या वैदिक काळामधल्या स्त्रिया होत्या एखाद वेळेस निरक्षर असतील, माझ्या तर मते अनेक ऋषी मुनी सुद्धा निरक्षर असतील, कारण का गरजच नव्हती लिहायची. तू सांग मी लक्षात ठेवतो ना, रॅम एवढी मोठी होती, हार्ड डिस्क एवढी मोठी होती आणि कचरा भरलेला नव्हता, व्हायरसेसचं प्रमाण फार कमी होत, त्यामुळे तुम्ही बोला मी लक्षात ठेवतो. एकदा असं स्वामी विवेकानंद जेव्हा पश्चिमेला गेले होते तर तेव्हा ट्रेनमधनं प्रवास करता न्यूयॉर्क टू शिकागो एक पाश्चिमात्य स्त्री बघत होती. स्वामी विवेकानंद त्यांचं एक पुस्तकाचं एक पान वाचायचं आणि फाडून फेकून द्यायचे. ती म्हणायची काय चाललंय तुम्ही नासाडी करताय, तुम्ही नाही तर दुसरं कोणीतरी वाचेल, तुम्हाला परत लागलं तर. ते म्हणे माझं झालं वाचून. ते म्हणे झालं वाचून म्हणजे काय, ते म्हणे हे घ्या हे पान माझं वाचून झालंय. तिच्या हातात दिलं आणि सगळं पान म्हणून दाखवलं, गडगड गडगड गडगड. मग त्यांना काय गरज आहे पानाची नंतर एकदा डोक्यात गेल्यावर. पण तेव्हा त्या काळी जी शुद्धता होती तिचा ऱ्हास झाला म्हणून लिहायला वाचायला लागला आणि मग साधनं आली. मग लॅपटॉप शिवाय आपण सांगू शकत नाही किंवा ओव्हरहेड प्रोजेक्टर शिवाय, ह्याला उपकरणं म्हणतात. कर्ण जेव्हा क्षीण होतात तेव्हा उपकरणांची गरज लागते. आणि म्हणूनच आज जे शिक्षक आहेत किंवा जे बी एड करत आहेत त्यांना लक्षात येईल की त्यांना सतत सांगतात की जास्तीत जास्त साधन सामुग्रीचा उपयोग करून तुम्ही शिकवलं पाहिजे. का? तर ह्याचा अर्थ फक्त एकच आहे, त्यांना शिकवायची कपॅसिटी नाही किंवा ते ज्यांना शिकवतायत त्यांना शिकायची कपॅसिटी नाही. तर अशा लोकांना मंद सुमंद मत मंद भाग्य उपद्रिता, मग 18,000 श्लोकांचं श्रीमद भागवतम, एक लाख श्लोकांचं वेद, ह्या 1,00,000 श्लोकांमध्ये काय काय आणि कुठे कुठे शोधू? मग ठीक आहे बाबा, भगवंतांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की सर्व उपनिषदो गाव, सर्व उपनिषद जर गाय असेल आणि त्या सर्व उपनिषदांचं गाय रूपी गायीचं जर गोपालांनी म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी जर दूध काढलं आणि ते दूध चाखायला कोण आहे? पार्थो वत्स सुधीर भोक्ता. म्हणजे आता दूध कोणासाठी काढतोय असं दाखवलंय की पार्थासाठी काढलंय, पण दूध कोणासाठी? सगळ्यांसाठी. जसं गाय जरी दूध देते ते जरी वासरू असल्यावरच ती दूध देऊ शकते, पण ते फक्त वासरासाठी नसतं. आपण दोहना म्हणतो, म्हणजे दोन थन आहेत ते वासरासाठी असतात आणि उरलेले दोन हे इतरांसाठी असतात, म्हणून दोहन केलं म्हणतात गायीचं. तर दुग्धम गीतामृतम महत, की असं जे गीतामृत आहे ते आपल्या सगळ्यांसाठी कलियुगातल्या जीवांसाठी, कलियुग जस्ट चालू व्हायच्या आधी भगवंताने सांगितलंय. किती श्लोक आहेत? 700. किती जणांनी वाचलेत? 700 श्लोक, फक्त 700 श्लोक, 18,000 नाही, 1,00,000 नाही. ह्याच्यावरनं कळतं की मंद सुमंद मतयो जे सांगितलंय ते खरं आहे, की 700 श्लोक सुद्धा आपण वाचण्याची तयारी दाखवत नाही. तर कलियुगातले महत्वपूर्ण ग्रंथ, पहिला आहे प्रायमरी एज्युकेशन भगवद्गीता, सेकंडरी एज्युकेशन श्रीमद भागवत. आपण आयुष्यभर प्रायमरीमध्ये राहिलो तरी काही हरकत नाही, पण तरी सेकंडरीत जायचा प्रयत्न करायला पाहिजे. तर ह्यांच्यानुसार भगवंतांची व्याख्या काय? आत्ता आपण विषयाला सुरुवात केली की आता शास्त्र भगवंतांबद्दल काय म्हणतात. भगवंतांची व्याख्या काय आहे? तर मी तुम्हाला काही व्याख्या सांगणार, जसं आता हे वडील आहेत ते जप करतात हे मा हे मा हे मा, तुमच्या डोक्यामध्ये भगवंतांच्या काही कन्सेप्ट असतील, जसं या मुलाच्या डोक्यात आहे हे मा हे मा हे मा. जरी असेल हे मा हे मा हे मा तरी दोघांच्या मनामध्ये वेगळंच आहे, एकाच्या मनामध्ये पार्वती आणि एकाच्या मनामध्ये बसंती आहे. तर म्हणून आपण शास्त्रच काय म्हणतात त्याच्याकडे आपण बघूया. भगवान या शब्दामध्ये वान हा शब्द आहे, जसं उदाहरणार्थ ज्याच्याकडे धन आहे त्याला काय म्हणतो, ज्याच्याकडे रूप आहे त्याला आपण काय म्हणतो, ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याला काय आपण म्हणतो, बुद्धिमान. तसं ज्याच्याकडे हे भग म्हणजे ऐश्वर आहेत तर तो आहे भगवान. आणि हे कुठली ऐश्वर आहेत? तर ते जे पराशर मुनी आहेत व्यासदेवांचे वडील, तर त्यांनी हा श्लोक लिहिला आहे, ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस श्रिय ज्ञान वैराग्य योश्चैव षण्णम भगवती गणान. ही 6 ऐश्वर ज्याच्याकडे पूर्णपणे आहेत परिपूर्णपणे, तर ती व्यक्ती म्हणजे भगवान आहे. ज्याच्याकडे लिमिटेड आहे, आत्ता आहे मग नाही अशी जर स्थिती असेल तर तो भगवान नाही. आणि तुम्ही बघा, हे हीच 6 गोष्टी आपल्याला अट्रॅक्ट करतात या जगामध्ये. जर ज्याच्याकडे जास्त संपत्ती आहे तो अट्रॅक्ट करेल, ज्याच्याकडे जास्त शक्ती सामर्थ्य आहे तो अट्रॅक्ट करेल, यश असेल तर तो अट्रॅक्ट करेल, ज्ञान असेल तर अट्रॅक्ट करेल, वैराग्य असेल तर करेल, सौंदर्य असेल तर करेल. आणखीन ह्या 6 पुढे आणखीन काही आहे का की ज्याच्यामुळे आपण आकर्षित होतो? प्रसिद्धी सुद्धा आपल्याला ह्याच 6 मिळते. तर म्हणून हे 6 ऐश्वर पूर्णपणे ज्याच्यामध्ये असतात, म्हणजे ही ऐश्वर सुद्धा भगवंतांकडनंच आपल्याकडे आले. उदाहरणार्थ संपत्ती, हा माणूस माणसाला आपण ओळखतो कारण त्याच्याकडे संपत्ती आहे, पण भगवंतांकडे किती संपत्ती आहे? हा माणूस जिची पूजा करतो ती भगवंतांचे पाय दाबते, त्या लक्ष्मीची पूजा करतो आणि अशा सहस्र लक्ष्मी भगवंतांच्या पाया दाबत असतात. आणि भगवंतांचे जे द्वारकामधले महालांची जी काय वर्णनं आहेत श्रीमद भागवतम मध्ये, तर त्याने आपल्याला भगवंतांबद्दल असूयाच निर्माण होईल, म्हणून ते दशम स्कंद आधी वाचायचा नसतो, आधी 9 स्कंद वाचायचे असतात. दुसरं आहे शक्ती, या व्यक्तीची परिस्थिती पहा आणि भगवंतांची परिस्थिती पहा. आयुष्यभर हे वजन उचलण्यासाठी यांनी व्यायाम केला, त्या पद्धतीने आहार घेतला आणि हे वजन किती वेळ उचललं? 2 सेकंद. आणि त्याच्यावर त्याच्या चेहऱ्याचे हावभाव पहा. कोणी आनंदून जाईल का याच्याकडे पाहून? पण 7 वर्षाच्या भगवंतांनी आपल्या करंगळीवर पूर्ण गोवर्धन पर्वत उचलला, 7 दिवस 7 रात्र, आणि हसतायत. आणि त्याच्यासाठी आधी त्यांनी एकही जोर किंवा बैठक काढली नव्हती की आता मला उचलावं लागेल, किंवा जरा आहारात जरा जास्त घेतो, जरा प्रोटीन्स जास्त घेतो. नाही, काही गरज नाही वाटली. यश आता जरा डाऊटफुल आहे. जेव्हा PPT होती तेव्हा जरा त्यांच्याबद्दलचं मतं चांगली होती. आता परत येतील निवडून नाही येते जरा शेकी आहे. एखाद वेळेस येतील. हे काय करतायत? हे राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रसिद्ध आहेत आणि चोर म्हणून प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे आता हे माखन चोर म्हणून प्रसिद्ध आहेत. तर असं चौराग्रण्य अष्टक असं एक अष्टक लिहिलं की व्रजे प्रसिद्धम नवनीत चोरम गोपाळगणानाम तर दुकूल चोरम. म्हणजे गोपीजणांचे त्यांनी वस्त्र चोरले, नंतर ते एकदा युद्धामध्ये युद्ध सोडून पळून गेले. असं युद्ध सोडून पळून गेलं म्हणजे अर्जुनाला युद्ध सोडून पळून जाऊ नको म्हणून सांगितलं, आणि स्वतः मात्र युद्ध सोडून पळून गेले. आणि त्यांचं गुजरातमध्ये डाकोरला मंदिर आहे, रणछोडराय मंदिर. आपण आपल्या कर्तव्यांकडनं पाठ फिरवली तर करू नको म्हणून सांगतात. पण म्हणजे यश असं असतं की ते मग कशाचंही असू शकतं. सौंदर्य. एकदा एका शिक्षिकेने, प्रौढ शिक्षिकेने तिच्या वर्गामध्ये विचारलं की भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ शिकवत होती. तर ती म्हणाली की मी सुंदर आहे कुठला काळ? मुलाने हात वर केला आणि सांगितलं भूतकाळ. तर हे सौंदर्य असंच आहे. म्हणजे आता सुद्धा हा फोटो आमच्या ब्रह्मचार्याने ठेवला, त्यांना माहित नाही आत्ताची अपडेटेड कंडिशन हिची, म्हणून स्थिती अशी आहे. तर पण भगवंत हे म्हणजे कृष्णाचं व्याख्याच अशी आहे की सर्वाकर्षक तो कृष्ण. आणि परत हे सर्वाकर्षक म्हणजे कसं आहेत की त्यांच्याकडे आजूबाजूला कोण आहे? फक्त मानवाला आकर्षित नाही करत, ते प्राण्यांना आकर्षित करतात. म्हणजे चराचर सृष्टीतल्या सगळ्यांना ते आकर्षित करू शकतात. उद्या जर ऐश्वर्या राय चालली असेल तर कोणी गाडीवर थांबून ऑटोग्राफ नाही मागणार की ऑटोग्राफ प्लीज तुम्ही सुंदर आहात. त्यांना ती गाढवीच सुंदर दिसणार. एखाद्या वेळेस त्या गाढवाला वाटत असेल हिच्यात काय आहे, त्याच्यापेक्षा ही चांगली आहे. तर ज्ञान, आपण ज्ञानाचे पूजक आहोत. तर पण भगवंतांनी जे शाश्वत ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान मात्र चिरकाळ टिकणार आहे आणि आपल्याला कलियुगामध्ये सतत मार्गदर्शक राहणार आहे. सध्याचे PhD जे जे विषय आपण ऐकले, तर झुरळाची पचन संस्था कशी आहे किंवा गवत कसं वाढतं ह्याच्यावर लोक PhD करतात, किंवा संत ज्ञानेश्वरांची साहित्य संपदा. त्याच्यामुळे मला काय फरक पडला आयुष्यात किंवा मी लिहिलेल्या ग्रंथाने समोरच्याला काही फरक पडेल याच्यावर काही नसतं. मला ती PhD हवी असते. तर म्हणजे आरोग्यामध्ये आयुर्वेदामध्ये सुद्धा जी डॉक्टरेट मिळते, PhD मिळते, ती म्हणजे चरकांनी एखादा रोग कसा बरा केला ह्याच्यावर ह्याचं संशोधन असतं. आज तो रोग कसा बरा करायचा ह्याच्यावर नसतं, आणि म्हणून आयुर्वेद थोडा मागे पडत चाललाय. तर तसं भगवंतांचं नाही, भगवंतांची जे तत्वज्ञान आहे ते अजून सुद्धा म्हणजे आपण म्हटलं की बेस्ट सेलर. म्हणजे 15 वर्षातलं बेस्ट सेलर कुठलं आहे किंवा 2 वर्षाचं 3 वर्षातलं ते एखादेच वेगळे ग्रंथ असतील. पण 5000 वर्षापासून कुठलं पुस्तक सगळ्यात जास्त विकलं जात आहे म्हटलं तर भगवद्गीताच आहे. म्हणजे अजून सुद्धा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची भगवद्गीता 40 भाषांमध्ये भाषांतरित होऊन करोडो कॉपीज विकल्या गेलेल्या आहेत. आणि अशी 140 संस्करण भगवद्गीताचे आहेत, म्हणजे त्यातलं एक संस्करण म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचं आहे. म्हणजे किती भगवद्गीता विकल्या जात असतील. पण हे असून सुद्धा वैराग्य आहे. इकडल्या माणसाकडे नका बघू, तिकडल्या माणसाकडे बघा, कारण हे वैराग्याच्या विरुद्ध आहे. इकडला माणूस भगवंतांनी भगवद्गीता सांगितली, अर्जुनाने त्याला सांगितलं की अरे तुम्हीच सर्व जगताचे स्वामी आहात, तुम्हीच भोक्ता आहात, आणि तुम्हीच मला सर्व ज्ञान दिले, तुम्ही सांगाल ते मी करीन. आणि असं म्हटल्यानंतर भगवंत काय करतायत, अर्जुनाचा रथ चालवतायत, सारथी झालेले आहेत. आज जर मी सांगितलं की आज माझं इंट्रोडक्शन कोणी करून दिलं की हे अमक्या अमक्याचे ड्रायव्हर आहेत हरी कृष्णा, तो ड्रायव्हर. आणि हे सुद्धा असं काही खूप चांगली एअर कंडिशन गाडी नाही आहे किंवा वातावरण सुद्धा असं काही चांगलं नाही आहे की छान दोघं जण मस्तपैकी साईट सीईंग करतायत. युद्ध चाललंय, युद्धामध्ये कोणाच्या किंकाळ्या आहेत, शस्त्रांचे आवाज आहेत, आणि त्यामध्ये अर्जुनाला जर कृष्णाला सांगायचं असेल की उजवीकडे वळ, तर अर्जुन कसं सांगत असेल, तो तर असं थांबा सगळे मला बाण मारू नका मी जरा सांगतोय म्हणून आता उजवीकडे वळा, असं तर सांगू नाही शकत. भीष्म आणि द्रोण याच्याच परीक्षेत होते की अर्जुन प्रतीक्षेत होते की अर्जुनाचं लक्ष कधी विचलित होतं. मग अशा वेळी काय करायचंय, अर्जुन भगवंतांच्या उजव्या खांद्याला लाथ मारायचे की मग उजवीकडे वळ, किंवा डाव्या खांद्याला लाथ मारली तर डावीकडे वळ. फक्त आता तुम्ही विचारू नका सरळ जा, वेगात जा, स्टॉप, याच्यासाठी कुठे लाथा मारायचे. तर एवढं सगळं तत्वज्ञान सांगितल्यावर भक्ताच्या लाथा खायला जो तयार आहे तो खरा वैरागी. आणि हे सगळं सहाच्या सहा ऐश्वर्य भगवान श्रीकृष्णांमध्ये आहेत, म्हणून त्यांना आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणतो. मग आता पुढचा प्रश्न, मग आम्ही ज्यांना भगवान म्हणत होतो ते कोण आहेत? ते दोन कॅटेगरीमध्ये वळतात. एक तर ते भगवंतांचे अवतार आहेत किंवा त्या देवी देवता आहेत. भगवंतांचे अवतार वेगवेगळ्या पद्धतीने आहेत, काहींना आपण लीला अवतार म्हणतो जसं दशावतारामध्ये आहे, काही गुणावतार आहेत जसं ब्रह्मा हा भगवंतांचा रजगुणातला अवतार आहे, शिव हे भगवंतांचे तमोगुणातले अवतार आहेत, किंवा काही देवी देवता आहेत की ज्यांचे जी पद आहेत त्या पदांना महत्व आहे, त्यांच्यावरची व्यक्ती बदलू शकते. उदाहरणार्थ इंद्र ह्या पदाला व्हॅल्यू आहे, म्हणून इंद्रपद ढळलं की इंद्र घाबरतो. जर कोणी 100 राजसूय यज्ञ केले तर त्याला इंद्रपद मिळू शकतं, म्हणजे ती प्रधानमंत्र्याची पोस्ट आहे, कोणीही जाऊन तिथे बसू शकतो. आणि म्हणून 99 झाले की याची गडबड चालू होते की आता एक झाला की माझं काही खरं नाही. तर बाकीच्या जे देवता आहेत त्या पोस्ट आहेत. जसं एक राष्ट्रपती असतो, आपल्याकडे तो निवडून येतो, पण पूर्वी राजा असायचा तर ते नेहमीच जोपर्यंत जिवंत असायचं तोपर्यंत राजा. मग अर्थमंत्री असतो, संरक्षण मंत्री असतो, गृहमंत्री असतो, प्रधानमंत्री असतो. तर तसंच जर सृष्टीचं सरकार म्हटलं तर त्याच्यामध्ये राष्ट्रपती भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि आपण पाहिलं का राष्ट्रपती कधी कामं करतात का? नाही करत. त्यामुळे भगवंतांच्या हातात शस्त्र दिसतात का आपल्याला? नाही दिसत. ते बासरी वाजवत आहेत, कुठेतरी गाय चारायला गेलेत असं. म्हणजे कधी कधी मग त्यांचं मंत्रिमंडळ पण गडबडून जातं की हा कसा काय राष्ट्रपती. पण राष्ट्रपती आहेत म्हणूनच कामं करत नाहीत. अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, शिक्षण मंत्री, महिलाओं का राज है. टॉप 3 पोस्ट आर कंट्रोल्ड बाय वुमेन. आणखीन आहेत, पाऊस, पाऊसचा कंट्रोल इंद्र आहे, प्रकाशाचा सूर्यदेव आहे, सॉरी पाण्याचा वरुण देव आहे, खजिनदार कुबेर आहे, असं मग मोठी लिस्ट आहे. मग ते 33 कोटी देवता, मग डाव्या कानाचा उजव्या कानाचा असं पण आहे, स्पेशलाइज्ड पण आहे. तर देवी देवतांची पूजा करणं आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा करणं, ऍक्च्युली उपासना नको आहे तिथे शब्द, भक्ती करणं, याच्यामध्ये फरक असा आहे की देवी देवतांची पूजा करणं म्हणजे पानांना पाणी घालण्यासारखं आहे. आणि असं हे भगवद्गीतेत सांगितलं. आपण ॲडव्हान्स कोर्समध्ये याच्यावर चर्चा जास्त करू शकू, श्लोक घेऊन करू शकू. पण भगवंतांची भक्ती करणं हे मुळाला पाणी घालण्यासारखं आहे. म्हणूनच देवी देवतांची पोस्ट असल्यामुळे काय होतं, आपण कधी कधी पाहिलंय बघा की एखादी एक गव्हर्नमेंटकडनं एखादी एक स्कीम येते, स्कीम गाईडलाईन्स येतात, आणि आपण काही असं आपल्याला माहिती असतं की हा व्यक्ती लायक नाही आहे, पण त्या स्कीम गाईडलाईननुसार त्याने कागदपत्र सबमिट केले ना, त्याला ते स्कीमचे पैसे द्यावे लागतात. का? तर ते कागदपत्र सबमिट केलेले आहेत ना. आणि म्हणून देवी देवतांचे जे उपासक आहेत त्यांनी त्यांना संतुष्ट केलं की ते काय मागतायत काही नाही मागत, तरी सुद्धा त्यांना ते द्यावं लागतं. म्हणून आपण म्हटलं की शंकरांनी अशा काही वर दिलेले आहेत की शेवटी त्यांनाच पळून मग विष्णूंची शरण घ्यावी लागली की अहो तुम्ही आता वाचवा, आता तोच माझ्या डोक्यावर हात ठेवायला आला. किंवा ब्रह्मदेवाने वर दिला आणि मग नरसिंहदेवाचा अवतार घ्यावा लागला. पण असं कोणी आहे, कोणाला माहितीये की विष्णूची किंवा कृष्णाची तपश्चर्या केली आणि त्याने काहीतरी उलट सुलट मागितलं आणि त्यामुळे बाकीच्या देवांना लढाई करायला लागली? कारण तिथे उपासना नाहीये, तिथे भक्ती आहे. भगवंत म्हणतात की मी चतुर आहे, तुला काय हवं ते मी नाही देणार, मला काय द्यायचं ते देईन. तू कोण मला डिक्टेट करणार की तुला काय हवंय? तर म्हणून भगवंतांच्या भक्तीमध्ये आपण आपल्याला हवं ते मागू शकत नाही आणि म्हणून लोकांना उपासना सोपी वाटते. आता दुसरा प्रश्न की ते भगवंत आहेत तर मी कोण आहे? तर आम्ही हे शरीर नसून शाश्वत आत्मा आहोत. आणि जर आपण आपल्याला शरीर समजत असू तर व्याख्येनुसार जे आपण नाही ते आहे असं समजणं हे वेडेपणाचं लक्षण आहे. एकदा नेहरू ठाण्याला आले होते, तेव्हा ते ठाण्याला एक मोठं मनोरुग्णालय आहे तर तिथे गेले. तिथल्या एका वॉर्डमध्ये गेले असताना एक वेडा तिथे त्यातल्या त्यात बरा दिसत होता, तर त्याला नेहरूंजवळ जाऊ दिलं. तर त्याने विचारलं की तुम्ही कोण आहात? तर नेहरू म्हणे मी चाचा नेहरू, या भारताचा पंतप्रधान. तर ते म्हणे मी जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा मी हेच म्हणत होतो. तर त्या व्यक्तीला तिथे का ठेवलं? कारण तो जे नाही ते समजत होता. आणि आपल्या सगळ्यांची तीच स्थिती आहे. तर आता जसं भगवंताच्या अस्तित्वाचं जसं प्रमाण आहे तसंच आत्म्याच्या अस्तित्वाचं पण प्रमाण आहे. उदाहरणार्थ कॉमन सेन्स. कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही कोणी व्यक्ती वारली किंवा कोणी मृत झाली तर त्याचं जर स्लँग लँग्वेजमध्ये विचारलं तर ही पास्ट अवे, तो गेला, वो गुजर गए, कोण गेलं, सगळं तर तिथे आहे. ते केस तिथेच आहेत, ते दात तिथेच आहेत, म्हणजे कवळी असेल तर काढून ठेवले असतील, पण डोळे तिथेच आहेत, सगळं शरीर, म्हणजे मृत्यूच्या क्षणाच्या आधी आणि नंतर शरीरात काहीही फरक नसतो. फक्त एक गोष्ट तिथे नसते, ती व्यक्ती तिथनं निघून गेलेली असते. आणि म्हणून मग मृत्यूच्या आधी त्या देहासाठी सगळं काही करणारे त्यांचे नातेवाईक मग त्या देहाला घाबरायला लागतात. त्याचा आधी शंकराचार्यांनी एक श्लोक म्हटलाय, यावत पावन निवसती देहे तावत पृच्छती कुशलम गेहे गतवती वायु देहा पाये भार्याम बिभ्यते तस्मिन काये. सोपं संस्कृत आहे, यावत पवनो निवसती देहे, जोपर्यंत आत्मा ह्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत त्या शरीराचं कुशल मंगल काय आहे ते सगळं आपण विचारतो. मग त्याला काय आजारी पडला असेल तर त्याच्यावर खर्च करू. पण गतवती वायू देहा पाय, जेव्हा त्या देहामधनं तो वायू निघून जातो, तो आत्मा निघून जातो, तेव्हा कोण कोण घाबरतं? सगळेच. कोण आणखीन? भार्या बिभ्यती तस्मिन काय, म्हणजे त्या शरीराशी त्या आत्मा त्या शरीरात असताना त्या त्या शरीराला पती मानणारी पत्नी सुद्धा त्या शरीराला घाबरायला लागते. ती पण त्या मृत शरीराच्या जवळ एक रात्र आणखीन काढू शकत नाही. का? सगळं तर तेच आहे. म्हणजे कोणीतरी जे गेलं तो आत्मा गेला. दुसरं आणखीन एक आंतरिक समजदारी, माझं डोकं, माझे हात, माझे शरीर, माझे कपडे, माझी गाडी. जेव्हा आपण माझी गाडी म्हणतो तेव्हा गाडीपेक्षा मी वेगळा आहे, लॉजिकल आहे. माझे कपडे म्हणतो तेव्हा मी आणि कपडे वेगवेगळे. तर तसंच आपण माझे हात, माझं डोकं, माझं शरीर म्हणतो तर तो मी कोण आहे? तर तो आत्मा आहे. चेतना हे आत्म्याचे अस्तित्वाचे लक्षण आहे. आता एवढं हायटेक सिस्टम्स निर्माण झालेले आहेत की समजा आपण असं लॅपटॉपला कॉम्प्युटरमध्ये प्रोग्राम केला आणि त्याला कॅमेरा लावून दिला आणि त्याला सांगितलं की तू जे जे कलर बघशील ते कलर तू कोड करत जा, की आय हॅव सीन रेड कलर, आय हॅव सीन ब्लू कलर, आय हॅव सीन येल्लो कलर, असं की लाल रंग पाहिला, पिवळा रंग पाहिला, निळा रंग पाहिला. पण जर एका व्यक्तीने जर एखादा असाच रंग पाहिला, जसं गुलाबाचं फूल जर त्याने पाहिलं आणि त्याचा लाल रंग पाहिला, तर त्याला त्या गुलाबातला लाल रंग सुद्धा कळतो, पण ते गुलाब त्याने कधी काळी कोणाला दिला त्या व्यक्तीची पण आठवण येते. आणि त्या भावना त्याला येतात की ज्या त्या ह्या यंत्राला येत नाही. आणि म्हणून ही जी चेतना जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तेच आत्म्याच्या अस्तित्वाचं लक्षण आहे. जसं इलेक्ट्रिसिटी दाखवता येत नाही, पण जोपर्यंत फंक्शन चालू आहे तोपर्यंत आपण म्हणतो इलेक्ट्रिसिटी आहे. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपलं शरीर चालू आहे, आपल्याला भावना आहे, चेतना आहे, तोपर्यंत त्या शरीरामध्ये आत्मा आहे. आणखीन काही शास्त्रीय एक्सप्लेनेशन्स आहेत. जसं एक मायकल बी सॅबॉम म्हणून एक कार्डिओवॅस्क्युलर सर्जन आहे की जे अमेरिकेमध्ये एमेरी मेडिकल स्कूलमध्ये ते ओपन हार्ट सर्जरी करतात. ओपन हार्ट सर्जरीमध्ये नेहमी पेशंट हा मोस्टली अनकॉन्शियस येतो आणि तो हे एकदम टर्शियरी लेवलचं रेफरन्स सेंटर आहे, म्हणजे तिथे फक्त सर्जरीज होतात. त्यामुळे तिथे अनेकदा पेशंट हे हेलिकॉप्टरने किंवा ॲम्ब्युलन्सने आणले जातात आणि लगेच ओ टीमध्ये घेऊन ऑपरेशन्स केले जातात. तर त्यांच्या असे लक्षात आलं की सगळ्यात पहिले त्यांना अनुभव आला की एक स्त्री जी अनकॉन्शियस स्टेटमध्ये त्यांच्याकडे आणली गेली आणि ओपन हार्ट सर्जरी झाल्यावर ती अर्धा तासाने शुद्धीवर आली, तेव्हा तिने सांगितलं की ॲक्च्युली डॉक्टर मला जेव्हा आणलं ना तर तेव्हा मी फिरत फिरत तुमच्या टेरेसवर गेले, तर टेरेसवर मी समोरचा ओक वृक्ष पाहिला, तो खूप चांगला आहे आणि डाव्या हाताला टाकी आहे, उजव्या हाताला नाईकीचे शूज पडलेत. तर हे म्हणाले की ही बेशुद्ध अवस्थेतली स्त्री एवढं वर्णन कसं सांगते आणि ती गेली कधी, कारण ती आणली ती माझ्यासमोरच आणली आणि शुद्धीवरही माझ्यासमोरच आली, ती गेली कधी. पण वर्णन तर इतकं तिने विविड केलं होतं म्हणून त्यांनी खरंच ते, आणि तुम्हाला माहिती आहे की कुठलंही हॉस्पिटल असलं तर त्याचे जे टेरेस असतात ते लॉक केलेले असतात, कारण आधीच एवढी इमर्जन्सी चालू असते, वर्ण उडी मारून आणखीन कोणी इमर्जन्सी क्रिएट करू नये म्हणून ती, म्हणजे आपण नाशिकमध्ये जाऊन तुम्ही बघा, दोन मजल्याच्या पुढच्या हॉस्पिटलमध्ये लॉक केलेला टेरेस दिसते. त्याने मुद्दाम उघडली ती जी वर्णन करत होती ती, तर खरंच समोर ओकचं झाड होतं की जे त्यांनी 15 वर्षात पाहिलेलं नव्हतं, कारण ती बॅकसाईडची टेरेस होती आणि डाव्या हाताला टाकीन उजव्या हाताला एक नायकीचा शूज खाली आणि एक उलटा पडलेला होता जो तिने वर्णन केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की असा काहीतरी कॉन्शियस फोर्स त्या शरीरात आहे की जो शरीर सोडून जाऊ शकतो आणि हे पाश्चिमात्य सिद्धांतानुसार स्पष्ट करता येत नाही. मग त्याने अशा स्टडी केल्या आणि अशा 200 केसेस त्याने एका त्याच्या पुस्तकात वर्णन केला ज्याला NDE किंवा नियर डेथ एक्सपिरियन्स किंवा OBE आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स म्हणून त्याने वेबसाईटवर पण अवलंबून आहे अवेलेबल आहे, हे तुम्ही बघू शकता. दुसरं आहे पुनर्जन्माच्या आठवणी. ह्याचे तर अनेक किस्से आहेत. जे एक डॉक्टर इयान स्टीव्हन्सन म्हणून कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतले आहेत, त्यांच्याकडे 1200 केसेस आहेत, 1200 व्हॅलिड डॉक्युमेंटेड केसेस. आणि त्यातलंच जे इंडियामध्ये जे डॉक्युमेंट करतात तर त्या सत्वन पसरीच्या म्हणून आहेत, त्या बेंगलोरला आहेत आणि निमहॅन्स म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल स्टडीज म्हणून, जे निमहॅन्स म्हणून अपेक्स सायकोलॉजीची इन्स्टिट्यूट आहे बेंगलोरला, तर तिथे त्यांनी स्पेसिफिक रजिस्ट्री मेंटेन केलेली आहे ज्याचे त्यांनी पुनर्जन्माच्या आठवणी त्यांनी रेकॉर्ड केलेल्या आहेत. ह्यांच्याकडे सुद्धा 200 केसेस आहेत वेल डॉक्युमेंटेड. आणि जर आपल्याला जर अगदीच अशा पुसट आठवणी, तर म्हणजे माझ्या घरात माझ्या मावशीला पण होत्या, तिने एकदा नाशिकमध्ये जुन्या नाशिकात नेऊन दाखवलं होतं की इथे मी पूर्वी राहायची म्हणून, पण नंतर जसजसे मोठे होत जातात साधारण 5 वर्षानंतर त्या आठवणी विसरायला होतात. तर हे कशामुळे शक्य आहे? आत्म्याचं अस्तित्व जर आपण मान्य केलं नाही तर हे शक्यच नाही आहे. तर आत्मा आपण कसा समजू शकतो? तर चाणक्य पंडितांनी हे उदाहरण दिलं आहे की पुष्पे गंधम तिले तैलम इक्षो गुडम तथा काष्टे वन्नी पयोगृतम इक्षो गुडम तथा देहे पश्चात्मन विवेकतः. विवेक बुद्धी वापरून आपण आत्म्याचं अस्तित्व करू शकतो. जसं फुलामध्ये गंध आहे किंवा आपण इसेन्स जो आपण काढतो एक्स्ट्रॅक्ट काढतो तो आहे, सेंट आहे, पण तो सेंट आपल्याला दिसतो का फुलामध्ये हा सेंट घ्या? नाही, प्रोसेस केल्याने तो काढता येतो. जसं तिळात तेल आहे पण म्हणून ह्या तीळ आहे ह्याचं मला तेल काढा विदाऊट प्रोसेस, तर नाही, त्याला प्रोसेस आहे. तसंच काडेपेटीमध्ये अग्नी आहे, दुधामध्ये तूप आहे, इक्षू म्हणजे उसामध्ये गूळ आहे, तसाच जर आपण एक काही प्रोसेस फॉलो केली तर आपल्यालाही आपल्यामधला आत्मा आपण जाणून घेऊ शकतो. अनेक वेळा असं वाटतं लोकांना की नाही मला आत्ताच्या आत्ता आत्मा दाखवा, पण ते शक्य नाही आहे. जसं प्रत्येक शास्त्राचे वेगवेगळे मेजरमेंट्स आहेत, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स पण आहेत आणि प्रोसेसेस पण आहेत. आज लिटमस पेपरने आपण लांबी मोजू शकत नाही, मायक्रोस्कोपने आपण pH मोजू शकत नाही, किंवा मेजरमेंटने आपण बॅक्टेरिया बघू शकत नाही मेजरमेंट टेपने. तसंच आत्मा बघायची पद्धत तुम्ही जर व्यवस्थित फॉलो न करता फक्त मला आत्ताच्या आत्ता आत्मा दाखव असं म्हटलं तर होऊ शकत नाही. आणि म्हणून आत्म्याचं ज्ञान हे आधी आत्मिक म्हटलेलं आहे की जे आपल्याला आत्मच पुरतं आणि आपण काही प्रोसेसेस फॉलो केल्या की आपल्याला ते सिद्ध पण होतं. हे आपण जाणतो का की जर खरंच आपल्या शरीरात मध्ये 70% तर पाणी आहे. आपण नेहमी म्हणतो की आपल्या शरीरात 70% पाणी आहे. मग सगळ्यात मोठा एलिमेंट आहे तो म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फेट. अशी सगळ्याची जर आपण व्हॅल्यू केली तर आपल्या शरीराची किंमत आहे 110 रुपये. आपण खूप हल्लीफार रुपयाचं अवमूल्यन झालंय, आपण जरा वाढवून टाकू 200 रुपये. तर म्हणून कोणी आई वडील आपल्या मुलाला 200 रुपयात विकेल का? नाही विकणार. जर आपण म्हटलं की आपलं शरीर फक्त रसायनांपासून बनलेलं आहे तर त्या सगळ्या रसायनांची किंमत तर 110 रुपयेच आहे. आपण प्रॉफिट घेऊ आणखीन 400 रुपयाला विकू. रुपयाला रुपया गुड बार्गेन. 2000ला विकू पण नाही, कारण त्याची किंमतच करता येत नाही. आपण म्हणतो काय अमूल्य आहे. तर असं शरीर जे आहे त्याचा जेव्हा अपघात होतो, उदाहरणार्थ मित्राची मर्सिडीज कार आहे आणि त्या अपघात झालेला आहे, गाडीची वाट लागलेली आणि मित्राची वाट लागली, तुम्ही मित्राला उचलाल का गाडीला उचलाल? गाडी 35 लाखाची आहे, लक्षात ठेवा. मित्राला उचलणार का? पण जर तो मेला असेल तर मग गाडीकडे जरा बघण्याची शक्यता आहे. तर ही आत्म्याची किंमत आहे. म्हणायचं काय आहे की 2000 रुपयाच्या सायकलवरनं अपघात झाला किंवा 200 कोटीच्या जेटवरनं अपघात झाला, म्हणजे सुखोई पडलं तरी पायलट वाजला का म्हणून विचारलं जातं. सुखोईच्या पार्टचं काय झालं नाही विचारत. बरोबर आहे. आता लोकसंख्या तर वाढते ना. प्रॉब्लेम तर लोकसंख्येचा आहे, सुखोई विमानांचा नाहीये. तरी पण त्या व्यक्तीच्या त्या आत्म्याची किंमत आहे. तर भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की आपलं शरीर पण बदलत असतं. म्हणजे आपण जर म्हटलं मी शरीर आहे तर 5 वर्षाच्या मुलाच्या मुलगा असतानाचं आपलं शरीर, आत्ताचं आपलं शरीर आणि 25 वर्षानंतरचं आपलं शरीर हे बदलत असतं. मेडिकल टर्मिनॉलॉजी दृष्टीने जर म्हटलं तर 7 दिवसात आपली स्किन बदलते, 90 दिवसात आपलं रक्त पूर्ण बदलतं, 3 महिन्यामध्ये आपलं म्हणजे 90 दिवसात रक्त बदलतं, 1 वर्षात आपली लिव्हर बदलते. आपलं हार्ट आणि आपल्या मेंदूच्या पेशी जरी नवीन बनत नसत्या तरी त्यातली मूलद्रव्ये 7 वर्षात पूर्ण बदलतात. आणि 7 वर्षात आपला नवीन जन्म होतो पूर्णपणे. पण तरी आपण आपणच राहतो, कारण त्याच्यामध्ये जी लिंक असते तो सूत्र आहे ते म्हणजे आपला आत्मा आहे. आणि म्हणून श्लोक म्हटला देही नस्मिन यथा देहे कौमारम यवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र नमुयते. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तरुण्यात आणि नंतर तारुण्यातून म्हातारपणात जातो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहात प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. आणखीन दुसरा श्लोक आहे की कोण आहे महा आत्मा? तर मामे वंश जीवलोके जीवभूत सनातन मन षष्ठानी इंद्रियाने प्रकृती स्थानी करशती. भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायात भगवंत म्हणतात की हा माझाच अंश आहे, बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत. पण मग तरी प्रॉब्लेम काय आहे? बद्ध जीवनातून ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करत आहेत. आपण तादात्म्य आत्म्याशी न करता देहाशी तादात्म्य केल्यामुळे आपण संघर्ष करत आहोत. नाही तर शांतपणे आपण एका जागी बसू आणि मग ते आनंदाचं फुलपाखरू आपल्या मांडीवर येऊन बसे. पण आपल्याला या देहाने आनंद भोगला पाहिजे असं आहे. सध्याची संस्कृती काय, आधुनिक समाज ज्याला म्हणतात की आपण फक्त केज, मॉडर्न एज अँड टेकिंग केअर ऑफ ओनली केज. आपण फक्त एका मित्राने दुसऱ्याला पोपट दिला चांगल्या सोनेरी पिंजऱ्यात, तो आपला तो पिंजराच धूत बसला, पिंजराच साफ करत बसला, पण पोपटाला काही खायलाच दिलं नाही 7 दिवसात. तो मित्र म्हणाला पोपट कसा आहे? अरे म्हणे पिंजरा चमकतोय पण पोपट तर मेला आहे. अशी स्थिती आहे. आणि म्हणून आपली स्थिती होते की आपण एवढं सगळं केलं आत्तापर्यंत पण तो सुख नाही मिळालं, तो आनंद नाही मिळाला, कारण आपल्या पोपटाला आपण खाद्यच देत नाही, फक्त पिंजरा साफ करत बसलं. आपण म्हटल्याप्रमाणे जीवनाचा नकाशा हे मागचे 3 आहेत हे आपण कव्हर केले आहेत. तर आज आपण डिस्कस केलं याच्यामध्ये की वैदिक जीवनदृष्टी काय म्हणते, भगवद्गीता काय म्हणते की जीवन हे आत्मतत्वाचा म्हणजेच भगवत शक्तीचा विस्तार आहे. भगवंतांची शक्ती हे या जीवनामध्ये आलेली आहे. पाश्चात्य जीवनदृष्टी म्हणते की जीवन हा उत्क्रांतीवादाचे फलित आहे. म्हणून एकदा एक प्रभुपादांना विचारलं होतं त्यांच्या शिष्यांनी, तेव्हा हा उत्क्रांतीवाद फार जोरात होता. ते म्हणतात की प्रभुपाद द सायंटिस्ट से सायंटिस्ट सेज दॅट की अवर एन्सिस्टर्स आर मंकीज. ते म्हणतात प्रभुपाद म्हणाले की या या देअर अँसिस्टर्स माइट बी मंकीज बट माईन आर लाईक राम अँड कृष्ण. त्यांचे अँसिस्टर्स असू शकतील माकडं कारण ते त्याच पद्धतीने वागतायत, पण माझे तरी राम आणि कृष्ण अँसिस्टर्स आहेत. तर उत्क्रांतीवादा आणि परत गंमत अशी आहे की ही अजून कल्पनाच आहे, ही सिद्ध झालेली नाही आहे, म्हणून याला उत्क्रांतीवाद म्हणतात. किंवा म्हणजे वाद म्हणजे एक तत्वज्ञान की जे सिद्ध झालंच पाहिजे किंवा ते विश्वाने स्वीकारलंच पाहिजे असं नाही, पण ते आपल्यावर लादलं असं जातं की आपल्याला विश्वास होतो की नाही नाही आपले पण कसे काय असतील, आपले एवढे थोर आपले सुद्धा जे आहेत पूर्वज ते माकडच असायला पाहिजेत. नंतर जीवनाचे अखंडत्व जन्मजन्मांतर चालते आपल्या आपल्या तत्वज्ञानानुसार, आणि पाश्चिमात्य जगामध्ये जे काय भोगायचं जे काय उपभोगायचं ते आत्ताच करा म्हणून त्यांचं सांगतात. तर त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची तयारी नसते. तर हे हा एक फरक आहे. आणखीन वैदिक दृष्टीने मनुष्य आत्मा असल्यामुळे अमर आहे, पण पाश्चात्य जीवनदृष्टी काय म्हणते की मनुष्याचा जन्म हा पापाचा परिणाम आहे. ॲडम आणि ईवने सांगितलं होतं की खाऊ नको, तरी ते फळ खाल्लं, ते पाप केलं आणि म्हणून आपली उत्पत्ती झाली. मग त्यांनी पाप केल्यावर आपली उत्पत्ती झाली, तर मग आपण पाप करायला काय हरकत, पापाचंच फळ होत आपण. जीवनात विविधतेला प्राधान्य आहे आपल्याकडे. आपण आपल्या याच्यामध्ये नेहमी असं सांगितलं होतं की कोणीही एकसारखं नाही. आपण प्रत्येक खूपदा म्हणतो की हाताच्या पाच जी बोटं आहेत ती सारखी नसतात, पण पाश्चिमात्य जीवनप्रणालीत काय की सगळं प्रमाणित पाहिजे, स्टँडर्डाइज्ड हा खूप शब्द तिथे वापरला जातो. मग शिक्षण सुद्धा स्टँडर्डाइज, 40 मिनिटांमध्ये जर लोकांना समजेल तेवढंच शिकवा. मग त्यातला 2 मिनिटं शिकून कंटाळा आलेला विद्यार्थी कंटाळून जातो आणि काहींना कळत नाही. गहू सुद्धा स्टँडर्डाइज, नंतर तांदूळही स्टँडर्डाइज, असं करता करता. आणि स्टँडर्डाइज काय, कुठली गोष्ट स्टँडर्डाइज करू शकतो, जी निर्जीव आहे तीच स्टँडर्डाइज करू शकतो. सजीव आहे म्हणजे स्टँडर्डाइज नाही. 2 गुलाबाची फुलं सारखी असणार नाहीत. पण आपण आता मोजपट्टी जी लावतो आहे शिक्षणामध्ये सुद्धा, किंवा आपण कम्पेअर करताना सगळं स्टँडर्डाइज पाहिजे. ह्याच्याकडे आहे ते माझ्याकडे पण पाहिजे. तुझ्यात दुसरा गुण आहे किंवा आपल्या मुलात दुसरा गुण आहे, त्याच्या मुलात वेगळा गुण असेल, हे आपण बघत नाही. त्याला मिळतं मग माझ्या मला का नाही मिळत. तर हे आपल्या पाश्चिमात्य जीवन पद्धतीने आपल्यामध्ये केलेली गडबड आहे. उद्याचे विषय चांगल्या लोकांबरोबर अरे वाईट का घडते, जर भगवंतांचे अस्तित्व आहे तर जगात एवढे दुःख का आहे, फार बर्निंग क्वेश्चन आहे. आता आपण भगवंत आहेत तर म्हणतो, दुःखी तर आहेत, अजून त्या गुलशन कुमारला का मारलं याचं पण उत्तर सांगितलेलं नाही आहे, तो एक प्रलंबित प्रश्न आहे सगळ्यांच्या मनात. तर एवढे दुःख काय आणि ह्या ज्ञानाचा मला फायदा काय, ठीक आहे आपण चर्चा करतो आहोत, मी म्हणतोय भगवंत आहे, तुम्ही पण आता जाताना म्हणाल एखाद्या वेळेस की आदरात पुरतं का होईना की आहे 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 आत्ता तरी आहे नंतर बघू, पण त्याला मला काय त्याचं, तर आपल्याला काय त्याचं हे आपण उद्या बघणार आहोत. म्हणून म्हटलं की उद्या आपण ब्रह्मगिरी चढणार आहोत. ब्रह्मगिरीच्या वर गेलं की मग मस्त छान वाटतं, कोकण दिसतं, 2-3 गड दिसतात. त्यामुळे शुभयात्रा, शुभरात्री, हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. काही कोणाला प्रश्न आहे? हो बरोबर आहे, पण त्या गॉडवर किती जणांचा विश्वास आहे हा प्रश्न आहे. आता तुम्ही जे म्हणताय ना की मृत्यूला कारण देव असतो का नसतो वगैरे, हे आपल्या उद्याचे टॉपिक आहेत, त्यांना आपण त्या साईट्सवर आपण उद्या जाणार आहोत. हे पण ते रिझन कोणामुळे असतं, देवामुळे असतं का आपल्यामुळे असतं, हे पण आपण उद्या चर्चा करू. त्याच की ते जे काय घडतं त्याच्यामध्ये आपला सहभाग किती, देवाचा किती, इतरांचा किती, हे सगळं आपण होत्या, त्याला कर्म सिद्धांत म्हणतात. सायन्स कॅनॉट प्रोड्यूस मिल्क अँड ब्लड, स्पर्म्स अँड ओवम फार पुढची गोष्ट. पण गॉड इज ग्रेट, वी आर पार्ट्स ऑफ गॉड, देन वी शुड बिकम ऑल्सो ग्रेट. प्रॉब्लेम पाश्चिमात्य संस्कृतीत हात आहे की ते फक्त गॉड इज ग्रेट अँड जीजस विल सेव्ह अस आणि आपण काहीही करायचं, अशी स्थिती व्हायला नको आपली, म्हणून आपण हे ज्ञान घेतोय. नाही तर परम कृपाळू भगवंत जेव्हा त्यांना इच्छा असेल तेव्हा आपल्याला बोलवतील, आणि म्हणून आपण तोपर्यंत गटारीत लोळत पडायचं, याला काय अर्थ नाही. म्हणजे इट शुड नॉट बी अ एक्सक्यूज, ग्रेटनेस ऑफ गॉड शुड नॉट बी एक्सक्यूज फॉर अवर इग्नोरन्स. कोणाला काही प्रश्न? सगळं एकदम हिंदी किंवा इंग्लिश. हा बोला. थँक्यू. आता कसं आहे माहिती का, की आता उपकरण म्हणजे शास्त्रीय उपकरण जर आपल्याला म्हणायचं असेल तर त्याचं एक सांगतो की शास्त्र हे शास्त्र किंवा विज्ञान हे साधन आहे, हे प्रयोजन नाही आहे. की त्याने काहीतरी गोष्ट अचीव करायची आहे, म्हणजे व्याख्याच विज्ञानाची अशी की ज्याने आपलं जीवन सुखकर होईल असे सिद्धांत किंवा अशी उपकरणं जे बनवतं ते विज्ञान. पण जर अनफॉर्च्युनेटली असं झालेलं आहे की विज्ञानाचा नेहमी लोकांनी हा माझाच स्वतःचा फायदा कसा होईल ह्याच्यासाठी घेतलेला आहे. म्हणजे इवन आत्तासुद्धा जे लसी किंवा एच आय व्हीच्या विरुद्ध लस शोधणं किंवा एच आय व्हीची औषधं शोधणं, तर मला वैद्यकीय शास्त्रातल्या संशोधनामध्ये जास्त अनुभव आहे, तर ह्याचं सगळं जर आपण इकॉनॉमिक अभ्यास केला तर मला किती प्रॉफिट. अल्टिमेटली इट कम बॉइल्स डाऊन टू दिस. म्हणजे थॉमस अल्वा एडिसनने 1000 शोध लावले पण एकही त्याने पेटंट लूज नाही केलं. हजारच्या हजार श्लोक रिसर्चचे त्याने पेटंट्स घेतले आणि ते रिसर्च त्याने एक्सपेन्सिव्हली लोकांना विकले. तर कसं आहे की शोध लावताना त्याच्या मागे भौतिकवाद आहे का समाजकारण आहे, तर तो ड्रायव्हिंग फोर्स काय ह्याच्याकडे बघायला पाहिजे. कारण साधन सामुग्री ही सगळ्यांना सारखी आहे. जर भारतामध्ये जर आपण तांबं वेगळं करू शकत होतो, सोनं वेगळं करू शकत होतो, चांदी वेगळं करू शकत होतो, भारतामध्ये सगळ्यात जास्त विपुल प्रमाणात कुठला धातू आहे कोणी सांगू शकेल? सगळ्यात विपुल प्रमाणात धातू कोणता आहे भारतामध्ये? सगळ्यात जास्त बॉक्साईटच्या खाणी आहेत आणि बॉक्साईट त्याच्यामुळे ॲल्युमिनियम बनतं. आज जर आपण असं म्हटलं की त्या काळातल्या लोकांना ॲल्युमिनियम बनवता येतच नव्हतं, त्यांना तांबं बनवता येतं होतं, लोखंड बनवता येतं, अशी काही अलॉयज त्यांनी बनवलेली आहेत की ते अजून गंजत नाही आणि ते काय अलॉय हे कळत नाही. मग त्यांनी ॲल्युमिनियम का बनवलं नाही? समजा 500 वर्षानंतर असं लक्षात आलं की ॲल्युमिनियम ह्या कॅन्सर होतो म्हणून. कारण आता बघा तुम्ही, ॲल्युमिनियमची भांडी ही फक्त तुरुंगात वापरली जातात आणि जे स्वतःच्या घराला तुरुंग समजतात ते एखाद वेळेस वापरत असतील, पण सूज्ञ लोक ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करत नाहीत. तर ही का वापरली जातात? तर कारण ते स्लो पॉयझन आहे. आता हे त्यांना म्हणजे हे त्यांना एखाद्या वेळेस माहीत असेल आणि म्हणून हेतुपुरस्सर त्यांनी ते रिसर्च केला नसेल जरी बॉक्साईड असेल. तर आपण असं नाही म्हणू शकत की सोनं आणि चांदी आहे आणि त्यांना फक्त ॲल्युमिनियम सेपरेट नाही करता आलं. तसंच जसं काही उपकरणं जरी आपल्याला वाटत असेल की पाश्चिमात्य जगात संशोधित झाली म्हणजे ते ज्ञान आपल्याकडे नव्हतं, असं असू शकत नाही. त्याचं प्रयोजन काय आहे? साधन निर्मिती हे फार मोठी गोष्ट नाहीये. त्याचं प्रयोजन योग्य ठिकाणी लावणं, त्याला तर बुद्धी लागते. म्हणजे आज जसं मी म्हटलं की आपली इकॉनॉमिक जो ड्रायव्हर होता तो ग्राम होता, म्हणजे सगळं काही गावातच मिळायला पाहिजे, मग माझा वेळ वाचेल आणि मग माझा वेळ लागला तर मी आता तो ब्रह्म जिज्ञासा करू शकेन. मग जर मला सगळं गावातच हवं असेल तर मी माझा चाकाचा शोध लावून सुद्धा बैलगाडीच्या पुढे जाऊ कशाला, कारण गावात फिरायला बैलगाडीच इनफ. तर जीवन प्रणालीमुळे, जीवन दृष्टीमुळे सुद्धा कधी कधी काही आपल्याला वाटतं की हे अविकसित आहेत, पण ते कधी कधी शून्य निर्णय असतात. आता उदाहरणार्थ जर आपला भौतिक विकास म्हटला तो कोचवर बसून टी व्ही बघणं हा एक विकासाचा परमोच्च बिंदू आहे की सगळं मला इथे मिळतंय, पण तरी सुद्धा मग आई वडील व्यायाम कर का म्हणतात, म्हणजे मेहनतच कर ना. मग त्यात काय, मग काय सायन्सने काय केलं, मग त्याने माझ्यासाठी मेहनत करायला पाहिजे, मी नाही. पण काही असं आहेत चौकटी की त्या निसर्गाने घालून दिलेल्या आहेत, ते नियम आहेत, ते उल्लंघन केलं की तुम्हाला भोगावंच लागेल, असं आहे. दुसरा तुमचा प्रश्न होता की एवढी सगळी आपल्याकडे विकसित गोष्टी होत्या तरी सुद्धा आपण मग पारतंत्र्यात का आलो, तर कुठलीही गोष्ट आपल्याकडे पूर्णपणे विकसित असणे म्हणजे आपण चुकांसाठी फुलप्रूफ नाही होत. आपण इतिहास का शिकतो? जर खरा खरा इतिहास आपल्याला शिकवला गेला तर, हे महत्वाचं आहे. इंग्रजांनी आपल्याला सांगितलेला इतिहास शिकवला तर त्यातनंही आपण काही शिकू शकणार नाही, पण इतिहास हा केलेल्या चुकांपासून आपण सुधरू म्हणून शिकायचा असतो. आणि म्हणूनच एखादी सिस्टीम खूप बेस्ट आहे म्हणजे ती चुका, त्याच्यात चुका होऊ शकत नाहीत, नाहीतर आता मग युरोपाचं सुद्धा गडबड व्हायला नको होती. जर आपल्या दृष्टीने पाश्चिमात्य संस्था किंवा विज्ञानाधिष्ठित पूर्णपणे पूर्ण तत्वज्ञान आणि जे काही सगळं सायंटिफिक रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्येच सगळं आहे, तिथे ईश्वराचा काही अंश नाही आहे, काही कल्पना भाकड कथा नाही आहेत, मग तरी ते का कोलॅप्स होत आहेत? त्यांना का आता मीटिंग घ्यायला लागतायत की मग ह्यांना सपोर्ट करायचा, ह्या देशाला सपोर्ट? कारण मुळात कसं आहे की आपलं अध्यात्म हे आपल्या मनावर कार्य करतं. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की कुठलीही निर्मिती ही आधी मनात होते, आणि जर तुमचं मन नियंत्रित नसेल तर तुम्ही काहीही केलं तरी नियंत्रणाबाहेर जाणार आहे सगळं, कारण तुमचं मनच नियंत्रित नाही आहे, ते काही इच्छा करतंय. म्हणून आपलं शास्त्र जे आहे ते मनावर जास्त कार्य करतं आणि पाश्चिमात्य शास्त्र आहे ते वस्तूंवर कार्य करतं. जसं म्हटलं की कारण आपण म्हणतो की आपली अस्तित्वच मुळी चेतनापासून आहे, आणि त्यांचं म्हणणं आहे की आपलं अस्तित्व हे जडापासून आहे. त्यामुळे आपल्याला मिळालेला लाभ, आपल्याला मिळालेली प्रतिष्ठा, आपल्याला मिळणारे आजूबाजूचे लोक किंवा जे काही आहे ते सगळे ते वस्तूंमध्ये मोजतात, आणि आपण त्यामध्ये आदान प्रदान संस्कार आणि क्वालिटी टाईम ह्याच्यामध्ये मोजतो. तर म्हणून एखाद वेळेस अनावश्यक गोष्टी आपण बनवल्या नसतीलही, पण तो हेतू पुरस्सर घेतलेला निर्णय होता. त्याच्यामध्ये असं नव्हतं की आपण अज्ञानी होतो. कारण आता विमान कसं करायचं वगैरे त्याची डिझाईन होते की. आणि दुसरंही आहे की कधी कधी असं असतं की वेळ यावी लागते. म्हणजे आता आपण म्हणतो की हे तर भगवद्गीता तर 5000 वर्षापूर्वीपासून आहे, मग आत्ताच काय तिचं एवढं ॲप्लिकेशन आले, मधल्या काळात नव्हते का? तर वेळ यावी लागते. जसं लिओनार्डो द विंचीचं आपण एक मोनालिसाचं चित्र पाहिलं, त्याचं एक डिझाईन पण होतं, त्याने हेलिकॉप्टरचं डिझाईन करून ठेवलेलं होतं. जर त्याच्या चित्रांचं जर आपण संग्रह पाहिला त्याच्यात हेलिकॉप्टरच्या डिझाईनचं पण चित्र आहे, पण म्हणून त्याने बनवलं का? नाही बनवलं. ते हेलिकॉप्टर बनायला 19वं शतकच 20वं शतकच यावं लागलं, मगच हेलिकॉप्टर बनलं. तर तसा वेळ यावा लागतो. तर त्याप्रमाणे भगवद्गीतेचा प्रचार प्रसार होऊन आपले जीवन वृत्ती सुधारायला एक वेळ यावी लागते. आता कसं आहे की या आपल्या ह्या सगळ्या लोकांमध्ये सुद्धा जर आपण म्हटलं तर काही 20 वर्षाचे आहेत, काही 30 वर्षाचे आहेत, मग सगळ्यांना भगवद्गीता ॲप्लाईड आहे, पण मग ते ह्याच वेळी का इथे आले? असं जर म्हटलं तर ह्याला काय, पण ती त्यांच्या जीवनात ती वेळ यायला पाहिजे होती. तर तसंच कधी कधी असं होतं की एक 300-400 वर्षाचा, आता जर आपण म्हटलं की भारताचाच इतिहास पाहिला तर 300 वर्षापूर्वी पहिल्या 2 देशांमध्ये भारताचा नंबर होता. चीन आणि भारत ह्या दोनच तर संस्कृती आहेत की ज्या अजून चालू आहेत. म्हणजे जी डी पी वाईज सुद्धा चीन आणि भारत हेच दोन होते. फक्त 300-400 वर्षाची गडबड आहे, परत एखाद्या 500 वर्षानंतर परत भारत येईल. मग आफ्टर हजार वर्षानंतर आपण म्हणू की एक मध्ये मशरूम सारखं कोणीतरी आलं होतं, ते आलं, 4 महिने राहिलं, पावसाळा संपल्यानंतर गेलं. आत्ता त्या कालखंडात आपल्याला तो मोठा वाटतो, पण आपला आता उद्या आपण कालबद्दल बोलणार आहोत की आपला जो काल कन्सेप्ट आहे वैदिक काल, तर त्याच्यामध्ये ही फार छोटी गोष्ट आहे. आपण फक्त त्याच्यामध्ये असं राहिलं पाहिजे की आपण कितीही, आणि म्हणून इंग्रजांना जास्त दोष का दिले जातात मुसलमानांपेक्षा, ते म्हणजे त्यांनी आपली विचारसरणी बदलली. मुसलमानांनी मूर्ती फोडल्या पण अध्यात्म नाही गेलं, पण ह्यांनी अध्यात्म स्थोतांडे, आपले ग्रंथ स्थोतांडेत असं करायला सुरुवात केली, आणि त्यामुळे एक नवीन पिढी अशी आली की तेव्हा मध्यंतरी 40-50 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे देवपूजा वगैरे ही सगळी आपल्याला म्हणजे बासनात गुंडाळून ठेवायची, पूर्वीची अंधश्रद्धा वगैरे या सगळ्या कन्सेप्ट इंग्रजांनी आणलेल्या होत्या डिवाइड आणि रूल याच्यामध्ये. कारण जेव्हा ते आले आपल्याकडे तेव्हा ते आवाक झाले की अरे अशी पण संस्कृती असू शकते, इथे विद्या विकली जात नाही, इथे औषधं विकली जात नाही, इथे अन्न विकलं जात नाही, तरी टॅक्सेशन नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, विद्यालय चाललेली आहेत. त्या काळात फक्त मद्रास प्रॉव्हिन्समध्ये 4 लाख स्कूल्स होते, आणि तेव्हा इंग्लंडची स्थिती 1855 साली इंग्लंडची स्थिती अशी होती की तिथे फक्त एज्युकेटेड क्लास 10% होता, ज्याला ABCD वाचता यायचं. पूर्ण युरोपातला सगळ्यात मागासलेला देश इंग्लंड होता, आणि म्हणून इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सांगितलं होतं की आम्हाला भारतात पाठवण्यासाठी तत्वज्ञ नकोत, आम्हाला गुंडच पाहिजेत, कारण त्यांना माहिती होतं की तत्वज्ञ इथे आले की यांची संस्कृती पाहून आधी आवाक होऊन जातील, मग आपण कसं काय त्यांना मारणार. तर ही परिस्थिती होती, आणि सरळ लॉजिक आहे, हिस्ट्री आहे, की त्यांना आपला शोध देश शोधायचीच काय गरज होती, काहीतरी आपल्याकडे होतं म्हणून ना, आणि लुटायला तरी काहीतरी होतं म्हणून लुटलं गेलं, नसतंच तर काय. आज आफ्रिकेला नाही लुटलं त्यांनी, काय नव्हतंच, त्यांनी मग माणसंच घेऊन गेले गुलाम म्हणून. काही कोणाचा प्रश्न आहे? मी तुमचा प्रश्न मला काय कळलाय ते मी तुम्हाला सांगतो. यांचा प्रश्न असा आहे की काय योग्य आहे. पहिलं की आपणच आयुष्यभर विचार करत राहायचं की जोपर्यंत भगवंत दिसतील तेव्हा मी मानीन, किंवा जर असाही अपघात होऊ शकतो की मी एकावर विश्वास ठेवला की याच्याकडे लायसन्स आहे, याला माहिती आहे भगवंत कोण आहेत, आणि म्हणून मी त्याच्याबरोबर गेलो आणि नंतर कळलं हाईत होता अंडे याच्याकडे लायसन्स नाहीये, तरी माझं आयुष्य गेलं, तर मग ह्यातनं काय मार्ग काढायचा मध्यम, असाच तुमचा प्रश्न आहे का? अजून काही आहे त्याच्यात? हां तेच ना, म्हणजे त्याने विश्वास, त्याने तुमचा विश्वासाचा तडा दिला ना, म्हणजे त्याच्याकडे लायसन्स नाहीये, आपण विचारलं नाही, आपण नुसताच विश्वास ठेवला, तर असं होऊ नये. म्हणून आता आपण ST मध्ये कॉन्फिडेंटली बसतो का, तर ती सिस्टम आहे. तसंच आपल्याकडे सुद्धा भगवंत जाणण्यासाठी 4 सिस्टम्स दिलेले आहेत, त्याला आपण गुरु परंपरा किंवा संप्रदाय म्हणतो. श्री संप्रदाय, ब्रह्म संप्रदाय, कुमार संप्रदाय आणि शंकर संप्रदाय. तर हे चार संप्रदाय म्हणजे आपले ST महामंडळ आहे. की ह्यांच्या गाडीत तुम्ही डोळे झाकून बसा, जोपर्यंत ड्रायव्हरच गुपचूप ती गाडी चोरून नेत नाही तोपर्यंत गडबड व्हायचे चान्सेस नाहीत, कारण त्यांचे सगळे कागदपत्र त्यांच्या डेपो मॅनेजरकडे जमा आहेत. पण जर कोणीतरी आपल्याला अट्रॅक्ट करत आहे मनशांतीसाठी म्हणा, किंवा तुम्हाला धन मिळेल म्हणून म्हणा, किंवा तुमच्या समस्यांचं निराकरण करतो, हे अध्यात्म नाही आहे. तुम्हाला भौतिकच गोष्टी मिळणार आहेत असं जे सांगून आतापर्यंत मी काही कोणाला क्लेम नाही ना केलं की तुम्हाला ह्याच्या पुढे 10 पट सॅलरी मिळेल किंवा तुम्ही रोगराई निघून जाईल तुमची किंवा तुमचा मृत्यू आणखीन 5 वर्षांनी पोस्टपोन होईल, नाही म्हटलं मी आणि मी म्हणणारही नाही. तर असं जर कोणी जर करत असेल आणि जर आपण त्याची गुरुपरंपरा चेक करायला गेलो की बाबा ह्याचा गुरु कोणी आहे का, त्याला कोणी पुढे गुरु आहे का, तो कुठल्या संप्रदायात येतो, आणि ते जर काही सापडलं नाही तर आपल्याला फसण्याची शक्यता आहे. म्हणजे ही आपण हिच हायकिंगने लिफ्ट घेतलेली आहे, आपण ऑथराइज बसमध्ये बसलेलो नाही, त्यामुळे इट इज ऑलवेज बेटर टू सीट इन ऑथराइज बस. आणि त्यामुळे तिथे जे ज्ञान दिलं जातं ना तिथे व्यक्ती सापेक्ष नसतं, आणि ह्या ऑथराइज बसेस कुठल्या आहेत हे सुद्धा ओळखायचं एक सोपा उपाय आहे की जर एखाद्या आध्यात्मिक संस्थापक जाऊन सुद्धा 50 वर्षांनंतर तेवढ्याच सक्षमतेने पुढे जात असेल याचा अर्थ ती फिलॉसॉफी बेस्ड आहे, पर्सनल बेस्ड नाही आहे. जर एखादी संस्था ती व्यक्ती असेपर्यंत खूप मोठी आहे त्याच्या कॅरिझ्मामुळे त्याच्या योग शक्तीमुळे, पण तो व्यक्ती गेल्यानंतर त्याचे तुकडे 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 झालेले, तर समजायचं की इथे पर्सनल जो त्याचा भाग होता हा जास्त होता, फिलॉसॉफी हा भाग कमी होता. मग तशा बसेसमध्ये मेंटेन केलेल्या नसतात त्या बसेस जास्त, त्यामुळे अपघाताची शक्यता जास्त असते. आणि जिथे व्यक्ती सापेक्ष न राहता परंपरा सापेक्ष सगळं ज्ञान होतं. म्हणून मी आता हा विषय तुम्ही प्रश्न विचाराल हा मला अपेक्षा नव्हती पहिले, पण मी आधीच म्हणताना बोलताना सांगितलं की मी फक्त फ्रंट मॅनेजर आहे, फ्रंट डेस्क मॅनेजर आहे, इथेच ज्ञान संपत नाही. माझ्या मागे खूप जण आहेत की ज्यांनी एवढी मदत केली आहे, म्हणून मी फक्त तुमच्याशी बोलतोय, आय एम जस्ट अ रिप्रेझेंटेटिव्ह. असं जेव्हा असतं तेव्हा माझं चुकत असेल तर मला करेक्ट करणारे पुढे असतात, त्यांचं चुकत असेल तर त्यांच्यावर एक असतात, आणि त्यामुळे तुमचा प्रवास सुखाचा होतो. म्हणून कुठल्या बसमध्ये बसायचा हा चॉईस आहे, आणि एकदा बसमध्ये बसल्यावर उतरायचं नाही हा पण एक चॉईस आहे. कारण नाही तर बस तर जात असते बरोबर, पण मध्येच मग बिस्लेरीची बाटली घेऊन येतो की थांबा ती बस जरा जास्त कलरफुल दिसतेय, किंवा हा साधा कोच आहे तो व्हिडिओ कोच आहे वगैरे, असं करत आपण ते बसमधनं मधनंच उतरून जातो, आणि मग नंतर आयुष्याच्या शेवटी अरे आपण गंतव्यस्थानाला आलोच नाही असं वाटायला लागतं. तर आधी बसची निवड करणं व्यवस्थित, आणि मग एकदा बसलं की न उतरणं, हे दोन फक्त नियम आहेत. आपण 11वी किंवा 12वीचं भौतिक शास्त्राचं पुस्तक सुद्धा 4 पुस्तकं उघडून मग ठरवतो, निरालीचं घेऊ का दुसरं कुठलं तरी जे पब्लिकेशन्स आहेत परफेक्ट पब्लिशर्स किंवा ह्याच्या नोट्स त्याच्या नोट्स कुठलं घेऊ. साधं भौतिक शास्त्राचं 11वीचं पुस्तक काय आयुष्यात पुढे जाऊन काय होणार आहे तरी 4 चॉईस, पण अध्यात्म मात्र आपण नाही आता माझा गुरु झालाय आता मी नाही दुसरं काही बघणार नाही, माझ्या तर परंपरेने आमच्या घरामध्ये हा कुळाचार आहे, त्यामुळे तो यांनी सांगितलं तर तेच आहे ना की अंधाने म्हणजे डोळे बंद करून आपण फक्त फॉलो करतोय, आणि मग नंतर मग मृत्यू समय आपल्याला प्रश्न पडतो की अरे आपण केलं ते बरोबर केलं का चूक केलं. तर त्यामुळे डोळे उघडे ठेवणं हे पण तेवढंच गरजेचं आहे, पण विश्वास ठेवणं हे तेवढंच गरजेचं. नुसता अंधविश्वास ठेवला तर बुवाबाजीला सुरुवात. हो शिल प्रभुपाद की. आता थोडस कीर्तन होईल आणि ज्यांना लवकर जायचं आहे त्यांच्यासाठी प्रसाद मात्र चालू झालेला आहे, तर ज्यांना लवकर जायचं आहे कीर्तनात जर थांबायचं नसेल तर त्यांनी प्रसाद घेऊन, पण प्रसाद न घेता कोणी जाऊ नये अशी विनंती आहे.